एक ओंकार अथ बीसवा राम अवतार कथनं चौपई। अब मैं कहूँ राम अवतारा, जैस जगत मोकरा पसारा। बहुत काल बीतत भयो जबै, असुरन वंश प्रगट भयो तबै। असुर लगे बहु करें बिखाधा, किन्हु न तिने तनक मैं साधा। सकल देव इकट्ठे तब भये, क्षीर समुद्र जय थोते गए। बहुचिर बस्त भये ते ठामा, बिसन सहित ब्रह्मा जेठनामा। बार बार ही दुखत पुकारत, कान परी कल के धुन आरत। तोटक छंद बिस्नादिक देव लखे बिमनं, मृद हास करी कर काल धुनं। अवतार तरो रघुनाथ हरं, चिर राज करो सुख सो अवधं। बिस्नेश धुनं सुन ब्रह्म मुखं, अब शुद्ध चली रघुवंश कथं। जो पै छोर कथा कविया है रढ़ इन बातन को एक ग्रंथ बढ़ै। ते कही थोरी अभीन कथा, बल त्वय उपजी बुद्ध मथ जथा। जय भूल भई हम ते लहियो, सो कबो तह अक्षर बना कहियो। रघुराज भयो रघुवंश मणं, जय राज करियो पुर औधगणं। सो काल जन्यो नृपराज जबं, पू राज करियो अज राज तबंग। अज राज हण्यो जब काल बली, सो नृपत कथा दशरथ चली। चिर राज करो सुख सो अवधं, मृग मार बिहार बणं सुप्रभंग। जग धर्म कथा प्रचुरी तब ते, सो मृतेश महीप भयो जब ते। दिन रैन बनैसन बीच फिरे, मृग राज करी मृग नेत हरे। ए भांत कथा उर ठौर भई, अब राम जया पर बात गई। कोहड़ाम जहाँ सुनिए सहरंग, तय कौशल राज नृपेश बरंग। उपजीत है धाम सुता कुशलंग, जय जीत लई सस अंश कलंग। जब ही सुध पाए सुयंबर करयो, अवधेश नरेश है चीन बरयो। पुन सैन सुमित्र नरेश बरंग, जय शुद्ध लिए मद्र देश हरंग। सुमित्रा ते धाम भई दुहता, जय जीत लई सस सूर प्रभा। सो बार सुबुद्ध भई जब ही, अवधेश है चीन बरयो तब ही। गन याह पणो कष्टुआर नृपंग, जय के कई धाम सुतास प्रभंग। इन ते ग्रह मोह सुत जौन बियो, तब बैठ नरेश विचार कियो। तब के कई नार विचार करी, जय ते सस सूरज शोभ धरी। ते ब्याह तवांग लय दुबरंग, जय ते अवधेश के प्राण हरंग। समझी न नरेसर बात हीये, तब ही तह को बर दोए दिए। पुन देव अदेवन युद्ध परो, जय युद्ध कणो नृप आप करो। हत सारथी स्यंदन नार हक्यो, यह कौतक देख नरेश चक्यो। पुन रीझ दय दौतीय बरंग, चित मोसु विचार कछु न करंग। कही नाटक मध चरित्र कथा, जय दीन सुरेश नरेश जथा। अर्जीत अनेक अनेक विधंग, सब काज नरेश्वर कीन सिधंग। दिन रैन बिहारत मद बणंग, जल लैन दिजाए तहाँ श्रवणंग। पितमात तजे दो अंध भुवंग, पात्र चल्यो जल लैन सुअंग। मुनि नोदित काल सिधार तहाँ, नृप बैठ पतउअन बांध जहा। भवकंत कटंग अतनाद हुअंग, धुन कान परी अज राज सुअंग। गह पान सुबाण तान धनंग, मृग जान दिजंग सर शुद्ध हनंग। गिर गयो सो लगे सर शुद्ध मुनंग, निश्री मुख ते हहकार धुनंग। मृग नाथ कहाँ नृप जाय लहै, दिज देख दो कर दांत गहै। श्रवण बाच कछ प्राण रहे ते मध्य तनंग, निकरंत कहाँ जिय विप्र नृपंग। मुरतातुर मात नृ चछ परे, ते पाण पि आय नृपाध हमरे। पाधड़ी छंद मिन चछ भूप दौतात, मात तन देह पान तोह करो बात। मम कथा न तिन कहियो प्रवीण, सुन मर्यो पुत्र त्यों होय छीन। ए भांत जबै दिज कहे बैन, जल सुनत भूप जुए चलै नैन। त्रिग मोह जिन सुकीनो कुकर्म, हत पयो राज अर गयो धर्म। जब लयो भूप तेह सर निकार, तब तजे प्राण मुन बरि उदार। पुन पयो राव मन मैं उदास, ग्रह पलट जान की तजी आस। जिय ठटी के धारों जोग भेस, कहूँ बसो जाए बन त्याग देस। केह काज मोर यह राज साज, दिज मार की योजन असकु काज। ए भांत कही पुन नृप्रवीन, सब जगत काल कर मैं अधीन। अब करो कछु ऐसो उपाय, जहाँ ते सो बचै तेह तातुमाए। पर लयो कुंभ सिर पै उठाए, तह गयो जहाँ दिज तातुमाए। जब गयो निकट तिन के सुधार, तब लखी दुहूँ तेह पाँव चार। दिज बाच राजा सो कह कहो पुत्र लागी अवार। सुन रहो मोन भूपत उदार, फिर कहो काहे बोलत न पूत। चुप रहे राज लह के कसूत, नृप दियो पान तेह पान जाए। चक रहे अंध तेह कर छुहाए, कर कोप कहो तू आह कोए। एम सुनत शब्द नृप दयो रोए। राजा बाच दिज सो हौ पुत्र घात तव ब्रह्मणेश, जे हन्यो श्रवण तव सुत सुदेश। मैं पर्यो शरण दशरथ राय, चाहो सु करो मोहे बिप आए। राखे तो राख मारे तुमार, मैं परो शरण तुमरे द्वार। तब कही तिनो दशरथ राय, वो काष्ट अग्न दो दे मंगाए। तब लियो अधिक काष्ट मंगाए, चढ़ बैठे तहाँ सल कौ बनाए। चहु ओर दई ज्वाला जगाए, दिज जान गई पावक रिसाए। तब जोग अग्न तन ते उपराज, दुहूँ मरण जरन को सजो साज। ते भसम पै ते बीच आप, ते कोप दुहूँ नृप दियो श्राप। दिजबाच राजा सो जिम तजे प्राण हम सुत बिछोहो तिम लगो श्रापे सुन भूपतो हो इम पाख जर्यो दिज सहित नार तज देह कियो सुरपुर बिहार। राजा बाच तब चही भूप हों जरों आज कै अतत होऊं तज राज साज कै ग्रह जय कै करे हों उचार मैं दिज आयो निज कर संहार। देव बानी बाच तब पई देव बानी बनाए जिन करो दुख दशरथ राय तब धाम होहेंगे पुत्र बिसन सब काज आज सिद्ध पै जिसन वह है सुनाम रामावतार कर है सुसकल जग को उधार कर है सुतनक मैं दुष्ट नास एह भांत कीर्त कर है प्रकाश नराज छंद नचिंत भूपचित धाम राम राय आए हैं दुरंत दुष्ट जीत कैसु जैत पत्र पाए हैं अखर्ब गर्भ जे परे सु सर्व गर्भ काल हैं फिर आए छत्र शीस पै छतीस छोण पाल हैं अखंड खंड खंड कै अडंड डंड दंड हैं अजीत जीत जीत कै विशेख राज मंड हैं कलंक दूर कैस बै निसंक कलंक काय हैं सुजीत बाह बीस गर्भ ईस को मिटाए हैं सिधार भूम थाम को इतो नशोक को तरो बुलाए बिप छोण के आरंभ जग को करो सुनंत बैण राव राजधानिय सिधारियंग बुलाए के वशिष्ठ राज सुए को सुधारियंग अनेस देश देश के नरेस बोल कह लय दिजेश बेस बेस के छितेश धाम आ गए अनेक भांत मान कै दीवान बोल कह लय सो जग राज सुए को आरंभ ता दिना भय सो पाद अर्घ आसन अनेक धूप दीपक पखार पाए ब्राह्मणंग प्रदक्षिणा विशेख दय करोर कोर दक्षिणा दिज एक एक कौ दई सो जग राज सुए की आरंभता दिना भई नटेश देश देश के अनेक गीत गावही अनंत दान मान के विशेख शोभ पावही प्रसन्न लोग जे भय सुजात कौन ते कहे विमान आसमान के पछान मोन होय रहे हुती जिति अपक्षरा चली स्वर्ग छोर कै विशेख हाय पाय के निचंग अंग मोर हैं बेअंत रूप ही जही अनंत दान पावही बिलोक अक्षरान को अपक्षरा ले जावही अनंत दान मान कै बुलाए सूरमा लय दुरंत सैन संग दय दसो दिशा पठै दय नरेश देश देश के नृपेश पाए पारियंग महेश जीत कै सबै सुछत्र पत्र ढारियंग रुआमल छंद जीत जीत नृपंग नरेश्वर सत्र मित्र बोलाए विप्रयाद वशिष्ठ ते लै कै सबै रिखराए क्रुद्ध युद्ध करे कने अवगाह गाय सुदेश आन आन अवधेश के पग लागियंग अवनेश भांत भांतन दय लय सन्मान आन नृपाल अर्भ खरबन दर्ब दय गज राजबाज विशाल हीर चीरना कोसकै गन जटत जीन जराए भाव भूखन को कहे विद तेन जात बताए पश्म वस्त्र पटंबर आदिक दिए भूपन भूप रूप अनूप स्वरूप शोभित कौन इंद्र को रूप दुष्ट पुष्ट असह सबै थर हरियो सुन गिर राय काट काट ना दे मुझे नृप बांट बांट लुटाए वेद धुन कर कै सबै निज कीस जाग्य आरंभ भांत भांत बुलाए होमत रित जान असंभ अधिक मुनबर जौकियो विद पूर्व होम बनाए जग कुंड होते उठे तब जग पुरख अकुलाए खीर पात्र कढ़ाए लय कर दीन नृप के यान भूप पाए प्रसन्न भयो जिमदार दी लय दान चतुर्भाग करो तिसे निज पान लय नृप राय एक एक दयो दुहु त्रि एक को दोय पहाय गर्भवंत भय त्रियो त्रि क्षीर को कर पान ताहे राखत भी भले दस खोय मास प्रमाण मास त्रयोदशमो चढ़ो तब संतन हेत उधार रावणार प्रकट भय जग आन राम अवतार भरत लक्ष्मण शत्रुघ्न पुन भय तीन कुमार भांत भांतन बाजी नृप राज बाजन द्वार पाए लाग बुलाए बिपन दीन दान दुरंत शत्रुनास्त होहेंगे सुख पाए हैं सब संत लाल जाल प्रवेश रिखबर बाज राज समाज भांत भांतन देत भयो दिज पतन को नृप राज देश और विदेश भीतर ठौर ठौर महंत नाच नाच उठै सबै जन आज लाग वसंत किंकणीन के जाल भूखत बाज ओ गजराज साज साज भय दिजेसन आज कौशल राज रंक राज भय कने तह रंक राजन जैस राम जन्मत भयो उत्सव औधपुर में ऐस दुंदब और मृदंग तूर तरंग तान अनेक बीन बीन बजंत छीन प्रवीन बीन विशेख झांझ बार तरंग तुर ही भेर नाद ने आन मोह मोह गिरे तरा पर सर्व व्योम विमान जत्र तत्र विदेश देशन होत मंगल चार बैठ बैठ करें लगे सब विप्रभेद विचार धूप दीप महीप ग्रे स्नेह देत बनाए फूल फूल फिरे सबै गण देव देवन राय आज काज भय सबै एह भांत बोलत मैन भूम भूर उठी जय धुन बाज बाजत गैन एन एन थुजा बंदी सब बाट बंदन वार लीप लीप तरे मल्यागर हाट पाट बजार साज साज तुरंग कंचन देत दीनन दान मस्त हस्त दय अनेकन इंद्र दुर्द समान किंकणी के जाल भूखत दय स्यंदन शुद्ध गायनन के पुर मनो एह भांत आवत बुद्ध बाज साज दय इते जे पाई है नहीं पार द्योस द्योस बढ़े लगे धन धीर राम अवतार शस्त्र शास्त्रन की सबै विद दीन ताहें सुधार ಅಷ್ಟದೇವಸನ ಮೋಲೈ ಲ ಸರ್ವ ರಾಮ ಕುಮಾರ ಬಾನ ಪಾನ ಕಮಾನ ಲ ಬೇಹರಂತ ಸರಜೂ ತೀರ ಪೀತ ಪೀತ ಪಿಛೋರ ಕಾರಣ ಧೀರ ಚಾರ ಹೂ ಬೀರ ಬೇಖ ಬೇಖ ನಿರ್ಪಾನ ಕೇ ಬೇಹರಂತ ಬಾಲಕ ಸಂಗ ಪಾಂತ ಪಾಂತನ ಕೇ ತರೇ ತನ ಚೀರ ರಂಗ ತರಂಗ ಐಸ ಬಾತ ಭೈ ಇತ ಓಹ ಓರ್ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಜಗ ಕೋಶ ಕರ್ಯೋ ಅರಂಭನ ತೋಖನಾರ್ಥ ಪಿತ್ರ ಹೋಮ ಕೀಲ ಬಾಸನಾ ಉಟ ಧಾತ ದಯತ ದುರಂತ ಲೂಟ ಖಾತ ಸಭೈ ಸಮಗ್ರಿ ಮಾರ್ಕೂಟ ಮಹಂತ ಲೂಟ ಖಾತ ಹವಿಖ್ಯ ಜೇತನ ಪೈ ಕಛೂನ ಬಸಾಯ ತಾಕ ಔದಯ ಆಯೋ ತವ ರೋಸ ಕೈ ಮುನ ರಾಯ ಆಯ ಭೂಪತ ಕೌ ಕಹಾ ಸುತ ದೇಹ ಮೋ ಕೌ ರಾಮ ನಾತ್ರ ತೋ ಕೋ ಭಸ್ಮ ಕರ ಹೋ ಆಜ ಹಿ ಇಹ ಠಾಮ ಕೋಪ ದೇಖ ಮುನೀಸ ಕೋ ನೃಪ ಪೂತ ತಾ ಸಂಗ ದೀನ ಜಗ ಮಂಡಲ ಕೌ ಚಲ್ಯೋ ಲ ತಾಹೆ ಸಂಗ ಪ್ರವೀನ ಏಕ ಮಾರ್ಗ ದೂರ ಹೈ ಇಕ ನಿಯರ ಹೈ ಸುನ ರಾಮ ರಾಹ ಮಾರತ ರಾಕ್ಷಸೀ ಜೇಹ ತಾರ ಕಾ ಗನ ನಾಮ ಜೌನ ಮಾರ್ಗ ತೀರ ಹೈ ತೇಹ ರಾಹು ಚಾಲೋ ಆಜ ಚಿತ್ ಚಿಂತನಾ ಕೀಜಿಯೇ ದಿಜ ದೇವ ಕೈ ಹೈ ಕಾಜ ಬಾಟ ಚಾಪೈ ಜಾತ ಹೈ ತಬ ಲೋ ನಿಸಾಚರಿ ಆನ ಜಾಹುಗೇ ಕತ ರಾಮ ಕೈ ಮಗ ರೋಕ್ಯೋ ತಜ ಕಾನ ದೇಖ ರಾಮ ನಿಸಾಚರಿ ಗಹ ಲೀನ ಬಾನ ಕಮಾನ ಪಾಲ ಮದ್ ಪ್ರಹಾರ್ಯೋ ಸರತಾನ ಕಾನ ಪ್ರಮಾನ ಬಾನ ಲಾಗತ ಹಿ ಗಿರಿ ಬಿಸಂಭಾರ ದೇಹ ಬಿಸಾಲ ಹಾತ್ ಶ್ರೀ ರಘುನಾಥ ಕೇ ಭಯೋ ಪಾಪನಿ ಕೋ ಕಾಲ ಐಸ್ತಾಯ ಸಂಹಾರ ಕೇ ಕರ ಜಗ ಮಂಡಲ ಮಂಡ ಆಯಗೇ ತಬ ಲೋ ನಿಸಾಚರ ದೀಹ ದೋಯ ಪ್ರಚಂಡ ಭಾಜ ಭಾಜ ಚಲೇ ಸಭೈ ರಿಖ ಠಾಂಡ ಭೇ ಹಠ ನಾಮ ಜುದ್ಧ ಕ್ರೋಧ ಕರ್ಯೋ ತುಹಿ ತೇ ಠೌರ ಸೋ ರಹ ಜಾಮ ಮಾರ ಮಾರ ಪುಕಾರ ದಾನವ ಶಸ್ತ್ರ ಅಸ್ತ್ರ ಸಂಭಾರ ಬಾನ ಪಾನ ಕಮಾನ ಕೌ ಧರ ತಬರ ತಿಚ್ಛ ಕುಠಾರ ಕೇರ ಕೇರ ದಸೋ ದಿಸಾನೆ ಸೂರ ಬೀರ ಪ್ರಮಾಥ ಆಯ ಕೈ ಜೂ ಜಯ ಸಭೈ ರಣ ರಾಮ ಏಕಲ ಸಾಥ ರಸಾವಲ ಛಂದ ರಣಂಗ ಪೇಖ ರಾಮಂಗ ತುಜಂಗ ಧರ್ಮ ತಾಮಂಗ ಚಹು ಓರ ಟೂಕೇ ಮುಖಂಗ ಮಾರ ಕೂಕೇ ಬಜೆ ಕೋರ್ ಬಾಜೇ ಧುಣಂಗ ಮೇಘ ಲಾಜೇ ಚಂಡಾ ಗಡ್ಡ ಗಾಡೇ ಮಂಡೇ ಬೈರ ಬಾಡೇ ಕಡಕ್ಕೇ ಕಮಾಣಂಗ ಚಡಕ್ಕೇ ಕೃಪಾಣಂಗ ಟಲಾ ಟೊಕ ಟಾಲೈ ಚಲೀ ಪೀತ ಪಾಲೈ ರಣಂಗ ರಂಗ ರತ್ತೇ ಮನೋ ಮಲ್ಲ ಮತ್ತೆ ಸರಂಗ ಧಾರ ಬರ್ಖೇ ಮಹಿಖವಾಸ ಕರ್ಖೇ ಕರೀಬಾನ ಬರ್ಖಾ ಸುಣೇ ಜೀತ ಕರ್ಖಾ ಸುಬಾಹಂ ಮರಿ ಚಂಗ ಚರೇ ಬಾಛ ಮೀಚಂಗ ಇಕೇ ಬಾರ ಟೂಟೇ ಮನೋ ಬಾಜ ಛೂಟೇ ಲಯೋ ಘೇರ ರಾಮಂಗ ಸಸಂಗ ಜೇಮ ಕಾಮಂಗ ಕಿರೋ ದೈತ ಸೈನಂಗ ಜಿಮಂಗ ರುದ್ರಮೈಣಂಗ ರುಕೇ ರಾಮ ಜಂಗಂಗ ಮನೋ ಸಿಂಧ ಗಂಗಂಗ ರಣಂಗ ರಾಮ ಬಜ್ಜೇ ತುಣಂಗ ಮೇಘ ಲಜ್ಜೇ ರುಲೇ ತಚ್ಛ ಮುಚ್ಛಂಗ ಗಿರೇ ಸೂರ ಸ್ವಚ್ಛಂಗ ಚಲೈ ಐಂಠ ಮುಚ್ಛೇ ಕಹಾ ರಾಮ ಪುಚ್ಛೇ ಅಭಯ ಹಾಥ ಲಾಗೇ ಕಹಾ ಜಾಹು ಪಾಗೇ ರಿಪಂಗ ಪೇಖ ರಾಮಂಗ ಹಠ್ಯೋ ಧರ್ಮ ಥಾಮಂಗ ಕರೆ ನಯನ ರಾತಂಗ ಧನುರ್ಭೇದ ಜ್ಞಾತಂಗ ತನಂಗ ಉಗ್ರ ಕರ್ಖ್ಯೋ ಸರಂಗ ತಾರ ಬರ್ಖ್ಯೋ ಹಣಿ ಶತ್ರು ಸೈನಂಗ ಹಸೇ ದೇವ ಗೈಣಂಗ ಭಜ್ಜೀ ಸರ್ವ ಸೈನಂಗ ಲಖೀ ಮ್ರೀಚ ನೈನಂಗ ಫ್ರಿಯೋ ರೋಸ ಪ್ರೇರ್ಯೋ ಮನೋ ಶಾಂಪ ಛೇಡ್ಯೋ ಹಣ್ಯೋ ರಾಮ ಬಾಣಂಗ ಕರ್ಯೋ ಸಿಂಧ ಪ್ಯಾಣಂಗ ತಜೋ ರಾಜ ದೇಸಂಗ ಲಯೋ ಜೋಗ ಭೇಸಂಗ ಸೋ ವಸ್ತ್ರಂಗ ಉತಾರೇ ಭಗವೇ ವಸ್ತ್ರ ಧಾರೇ ಬಸ್ಯೋ ಲಂಕ ಬಾಗಂಗ ಪುನರ್ ದ್ರೋಹ ತ್ಯಾಗಂಗ ಸರೋಸಂಗ ಸುಬಾಹಂಗ ಚಡ್ಯೋ ಲಯ ಸಿಪಾಹಂಗ ಠಟ್ಯೋ ಆಣ ಜುದ್ಧಂಗ ಪಯೋ ನಾದ ಉದ್ಧಂಗ ಸುಭಂಗ ಸೈನ ಸಾಜಿ ತುರೇ ತುಂದ ತಾಜಿ ಗಜಾ ಜೂಹು ಗಜ್ಜೆ ತುಣಂಗ ಮೇಘ ಲಜ್ಜೆ ಟಕಾ ಟೊಕ ಟಾಲಂಗ ಸುಭಿ ಪೀತ ಲಾಲಂಗ ಗಹೇ ಸಸ್ತ್ರ ಉಠೆ ಸರಂಗ ಧಾರ ಬುಠೇ ಬಹೇ ಅಗ್ನ ಅಸ್ತ್ರಂಗ ಛೋಟೇ ಸರ್ವ ಸಸ್ತ್ರಂಗ ರಂಗೇ ಸೋಣ ಐಸೆ ಚಡೇ ಬ್ಯಾಹ ಜೈಸೆ ಕಣೇ ಕಾಯ ಕುಮೇ ಮದಿ ಜೈಸ ಚುಮೇ ರಹೇ ವೀರ ಐಸೆ ಫುಲೇ ಫೂಲ ಜೈಸೆ ಹಠ್ಯೋ ದಾನವೇ ಸಂಗ ಭಯೋ ಆಪ ಭೇ ಸಂಗ ಬಜೆ ಕೋರ ಬಾಜೆ ತುಣಂಗ ಅಭ್ರಲಾಜೆ ರಥಿ ನಾಗ ಕೂಟೆ ಫಿರೇ ಬಾಜ ಛೂಟೇ ಪಯೋ ಜುದ್ಧ ಪಾರಿ ಛುಟಿ ರುದ್ರತಾರಿ ಬಜೆ ಕಂಟ ಬೇರಿ ಡಹೇ ಡಾಮ ಡೇರಿ ರಣಂಕೆ ನಿಸಾಣಂ ಕಣಂಛೇ ಕಿಕಾಣಂ ತಹಾ ತೂಹ ತೋಪಂಗ ಟಕಾಟೂಕ ಟೋಪಂಗ ಕಟ್ಟೆ ಚರ್ಮ ಬರ್ಮಂಗ ಪಲ್ಯೋ ಛತ್ರಧರ್ಮಂ ಪಯೋ ದ್ವಂದ್ ಜುದ್ಧಂಗ ಪರ್ಯೋ ರಾಮ ಕೃದ್ಧಂಗ ಕಟ್ಟಿ ದುಷ್ಟ ಬಾಹಂ ಸಂಹಾರ್ಯೋ ಸುಬಾಹಂ ತ್ರಸೇ ದೈತ ಪಾಜೆ ರಣಂಗ ರಾಮ ಗಾಜೆ ಪುವಂಗ ಪಾರು ತಾರ್ಯೋ ರಿಖಿ ಸಂಗ ಉಬಾರ್ಯೋ ಸಭೈ ಸಾಧ ಹರ್ಖೇ ಪಯ ಜೀತ ಕರ್ಖೇ ಕರೈ ದೇವ ಅರ್ಚಾರ ಅರೈ ವೇದ ಚರ್ಚಾ ಪಯೋ ಜಗ ಪೂರಂಗ ಗಯೇ ಪಾಪ ದೂರಂಗ ಸುರಂಗ ಸರ್ವ ಹರ್ಖೇ ಧನಂಗ ಧಾರ ಬರ್ಖೇ ಎತ್ ಶ್ರೀ ವಿಚಿತ್ರನಾಟ ಗ್ರಂಥೇ ರಾಮಾವತಾರೇ ಕಥಾ ಸುಬಾಹಮರೀಚ ಬದ್ಧ ಜಗ ಸಂಪೂರ್ಣ ಕಥಂ ಸಮಾಪತಯ ಅತ್ ಸೀತಾ ಸ್ವಯಂಬರ ಕಥನಂಗ ರಸಾವಲ ಛಂದ ರಚೋ ಸ್ವಯಂಬರ ಸೀತಾ ಮಹಾಶುದ್ಧ ಗೀತಾ ಬಿಧಂಚಾರ ಬೈಣಿ ಮೃಗೀ ರಾಜನೈಣಿ ಸುಣ್ಯೋ ಮೋನನೆ ಸಂಗ ಚತುರ್ಚಾರದೆ ಸಂಗ ಲಯೋ ಸಂಗ ರಾಮಂಗ ಚಲೋ ಧರ್ಮಧಾಮಂಗ ಸುನೋ ರಾಮ ಪ್ಯಾರೆ ಚಲೋ ಸಾಥ ಮಾರೆ ಸಿಯಾ ಸ್ವಯಂಬರ ಕೀನೋ ನೃಪಂಗ ಬೋಲ ಲೀನೋ ತಹಾ ಪ್ರಾತ ಜಯ್ಯೇ ಸಿಯಾ ಜೀತ ಲಯ್ಯೇ ಕಹಿ ಮಾನ ಮೇರಿ ಬನಿ ಬಾತ ತೇರಿ ಬಲಿ ಪಾನ ಬಾಂಕೇ ನಿಪಾತೋ ಪಿನಾಕೆ ಸಿಯಾ ಜೀತ ಆನೋ ಹನೋ ಸರ್ಬದಾನೋ ಚಲೇ ರಾಮ ಸಂಗಂಗ ಸುಹಾಯೇ ನಿಖಂಗಂ ಪಯೇ ಜಾಯ ಠಾಂಡೇ ಮಹಾಮೋನ ಬಾಂಡೆ ಪುರಂಗ ನಾರ ದೇಖೈ ಸಹಿ ಕಾಮ ಲೇಖೈ ರಿಪಂಗ ಶತ್ರುಜಾನೆ ಸಿಧಂಗ ಸಾಧ ಮಾನೆ ಸಿಸಂಗ ಬಾಲ ರೂಪಂಗ ಲಯೋ ಭೂಪ ಭೂಪಂಗ ತಪ್ಯೋ ಪೌನಹಾರಿ ಪಟಂಗ ಸಹಸ್ರಧಾರಿ ನಿಸಾ ಚಂದ ಜಾನ್ಯೋ ದ್ವಿಜಂಗ ಭಾನ ಮಾನ್ಯೋ ಗಣಂಗ ರುದ್ರ ರೇಖ್ಯೋ ಸುರಂಗ ಇಂದ್ರ ದೇಖೆಯೋ ಶ್ರುತಂಗ ಬ್ರಹ್ಮ ಜಾನ್ಯೋ ದ್ವಿಜಂಗ ವ್ಯಾಸ ಮಾನ್ಯೋ ಹರಿ ಬಿಸನ ಲೇಖೆ ಸಿಯಾ ರಾಮ ದೇಖೆ ಸಿಯಾ ಪೇಖ ರಾಮಂಗ ವಿಧಿ ಬಾಣ ಕಾಮಂಗ ಗಿರಿ ಚೂಮ ಪೂಮಂಗ ಮದಿ ಜಾಣ ಕುಂಭಂಗ ಉಠಿ ಚೇತ ಐಸೆ ಮಹಾವೀರ ಜೈಸೆ ರಹಿ ನೈನ ಜೋರಿ ಸಸಂಗ ಜ್ಯೋ ಚಕೋರಿ रहे मोह दोनों टरे नाहे कोनो रहे ठांड ऐसे रणंगीर जैसे पठे कोट दूतंग चले पौन पूतंग कोवंडान डारे नरे सो दिखारे लयो राम पानंग पर्यो वीर मानंग हस्यो वै चिलीनो उभय टूक कीनो सबै देव हरखे घनंग पोप बरखे ल जाने नरे संग चले आप दे संग तबै राज कन्या तिहूँ लोक धन्या तरे फूल माला बर्यो राम बाला पुजंग प्रियात छंद किधो देव कन्या किधो बासवी है किधो जच्छनी किंद्रनी नागनी छै किधो गंधर बीदैत जा देवतासी किधो सूर जा सुध सोधी सुधासी किधो जाच विद्या तरी गंधर भी है किधो रागनी भागपूरे रची है किधो स्वर्ण की चित्र की पुत्र का है किधो काम की कामनी की प्रभा है किधो चित्र की पुत्र काशी बनी है किधो शंखनी चित्रनी पद्मनी है किधो राग पूरे परी रागमाला बरी राम तैसी सिया आज बाला छके प्रेम दोनों लगे नैन ऐसे मनो फांद फांदे मृगी राज जैसे विधुंग बाक बैणी कटंग देश छीनंग रंगे रंग रामंग सुनायनंग प्रवीनंग जिनी राम सीता सुनी श्रवण रामंग गहे शस्त्र अस्त्रंग ऋषियो तौन जामंग कहाँ जात पाख्यो रहो राम ठांडे लखों आज कैसे भय वीर गाडे पाखा पिंगल दी सुंदरी छंद पट हुंके थुंके बंकारे रण बजे गजे नगारे रण हुल्लक लोलंग हुल्लालंग टर हल्लंग ठल्लंग उछालंग रण उठे कुठे मुछाले सन जुट्टे छुट्टे पिहाले रत डिग्गे पिग्गे जोधाणंग कण अंछे कछे के काणंग भीखणियंग पेरी पुंकारंग चल लंके खंडे दुधारंग जुद्दंग जुज्जारंग बुब्बाड़े रुलिये पखरिये आहाड़े बक्के बबाड़े बंकारंग नचे पखरिये जुझारंग बज्जे संगलिये पिहाले रण रत्ते मत्ते मुछाले उछलिए कछी कछाले उड्डे जन पब्बंग पछाले जुट्टे पट छुट्टे मुछाले रुलिये आहाड़ंग पखराले बज्जे संदूरंग नगारे कछे कछीले लुझारे गणहूरंग पूरंग गैणायंग अंजनयंग अंजे नैणायंग रणनंके नादंग नाफीरंग बब्बाड़े बीरंग हाबीरंग उघे जन नेजे जट्टाले छुट्टे सिल सितियंग मुछाले पण डिग्गे कायंग अघायंग तन सुभे अधो अधायंग दल गज्जे बज्जे नीसाणंग चंचलिये चाजी चिहाणंग चव दिसियंग चिंकी चावंडे खंडे खंड के आखंडे राणंग के गिद्धंग उद्धाणंग जय जंपे सिद्धंग सुधाणंग फुल्ले जन किंसक बासंतंग रण रत्ते सूरा सामंतंग डिग्गे रण सुंडी सुंडाणंग धर पूरंग पूरंग मुंडाणंग मधुर तुन छंद तर भर रामंग पर हर कामंग तर भर हीरंग पर हर तीरंग दर भर ज्ञानंग पर हर ध्यानंग तर हर कंपे हर हर जंपे क्रोधंग गलतंग बोधंग दलितंग कर सर सरता धर्मर हरता सरबर पाणंग तर करमाणंग अर उर्साली तर उर्माली करबर कोपंग थर हर तोपंग गरबर करणंग करबर हरणंग छर हर अंगंग चरखर संगंग जरबर जामंग झर हर रामंग टर तर जायंग ठर हर पायंग टर हर टालंग थर हर कालंग अरबर दरणंग नरबर हरणंग तरबर तीरंग फर हर तीरंग बर नर दरणंग फर हर करणंग हर हर रड़ता बरगर हरता सरबर हरता चरमर तरता बरमर पाणंग करबर जाणंग हरबर हारंग करबर बारंग गड़बड़ रामंग गड़बड़ थामंग चरपट छींगा के आद कृत छंद खग ख्याता ज्ञान ज्ञाता चित्र बर्मा चार चरमा शास्त्रंग ज्ञाता शस्त्रंग ख्याता चित्रंग जोधी जुद्धंग क्रोधी बीरंग बरणंग पीरंग परणंग सत्रंग हरता अत्रंग धरता बर्मंग बेदी चरमंग छेदी छत्रंग हंता अत्रंग गंता जुद्धंग तामी बुद्धंग गामी शस्त्रंग ख्याता अस्त्रंग ज्ञाता जुद्धा माली कीर्तशाली तरमंग तामंग रूपंग रामंग तीरंग तरता बीरंग हता जुद्धंग जेता शास्त्रंग नेता दुर्दंग गामी धर्मंग गामी जोगंग ज्वाली ज्योतंग माली परशुराम बाच स्वैया तूण कसे कट चाँप धरे कर कोप कही दज राम अहो ग्रह तोर सरासन शंकर कोसिय जात हरे तुम कौन कहो मिन साच कहे नहीं प्राण बचे जिन कंठ कुठार की धार सहो कर जाहो चले तज राम रणंग जिन चूज मरो पल ठांड रहो स्वैया जानत हो अवलोक मुझे हट एक बली नहीं ठांड रहेंगे तात गहो जिन के तृण दंतन तेन कहाँ रण आज गहेंगे बम्ब बजे रण खम्ब गडे गए हाथ हथियार कहूँ उमहेंगे भूम आकाश पताल दुरेबे को राम कहो कहाँ ठाम लहेंगे कब बाच यो जब बैन सुने अरके तब श्री रघुवीर बलि बलकाने सात समुद्रन लौ गर्वे गिर भूम आकाश दो ठहराने जच पुजंग दिशा विदिशान के दानव देव दहूं डरमाने श्री रघुनाथ कमान लेहात कहो रिसके के पैसर ताने परशुराम बाच राम सो जेतक बैन कहे सुकहे जो पै फेर के तो पै जीत न जय हो हाथ हथियार गहे सुगहे जो पै फेर गहे तो पै फेर न लय हो राम रिसे रण में रघुबीर कहो भज के कत प्राण बचय हो तोर सरासन शंकर को अर सीय चले घर जान न पै हो राम बाच परशुराम सो सैया बोल कहे सुसहदजू जुप फेर कहे तो पै प्राण खुए हो बोलत ऐंट कहाँ सठ ज्यो सब दांत तुराए अबे घर जय हो तीर तबै लह के तुमको जब भीर परी एक तीर चले हो बात संभार कहो मुखते इन बातन को अब ही फल पै हो परशुराम बाच सैया तो तुम साच लखो मन में प्रभ जो तुम राम अवतार कहाओ रुद्र को अंड बिहंडी ज्यो कर त्यों अपनो बल मोह दिखाओ तो ही गदा कर सारंग चक्र लता भृग की उर मद सुहाओ मेरो उतार को अंड महाबल मोहू को आज चढ़ाए दिखाओ कब बाच सवैया श्री रघुवीर सिरोमन सूर को अंड लयो कर मैं हसके लिए चाँप चटाक चढ़ाए बली खट टूक करो छिन मैं कसके नव की गत ताए हती सरसों अद बीच ही बात रही बसके न बसात कछू नटके बट ज्यो पव पास निसंग रहे फसके इत श्री राम युद्ध जयत अथ औध प्रवेश कथनंग सवैया भेट पुजा कर अंक भले पर नैन दो निरखे रघुराई गुंजित भृंग कबोलन ऊपर नाग लवंग रहे लिवलाई कंज कुरंग कला निध केहर कोकल हेर हिये हहराई बाल लखे छब खाट परे ने बाट चले निरखे अधिकाई सीय रही मुरछाए मने रन राम कहाँ मन बात धरेंगे तोर सरासन शंकर को जम मोह बरेओ तिम और बरेंगे दूसर ब्याह बधु अब ही मन ते मोय नाथ बिसार डरेंगे देखत हों निज भाग भले बिद आज कहाँ ए ठौर करेंगे तौहिलो राम जिते दिज कौ अपने दल आए बजाए बधाई पगुल लोक फिरे सब हिरण मोलख राघव की अधकाई सीय रही रण राम जिते अवधेसर बात जबै सुन पाई फूल गयो अत ही मन में धन के घन की बरखा बरखाई बंदनवार बंधी सब ही दर चंदन सोंछर के ग्रह सारे केसर डार बरातन पै सब ही जन होए पर हूत पधारे बाजत ताल मुचंग पखावत नाचत कोटन कोट अखारे आन मिले सब ही अगुआ सुत कौपित लयपुर औद सिधारे चौपई सब हूँ मिल गिल कियो उछाहा पूत तिहूँ को रचो ब्याहा राम सिया बर कै खरे आए देश विदेशन होत बधाए जय तय होत उछाह अपारू तिहूँ सुतन को ब्याह बिचारू बाजत ताल मृदंग अपारंग नाचत कोटन कोट अखारंग बन बन वीर पखरिया चले जो बनवंत सिपाही भले पय जाए स्थित नृप दर पर महारथियर महाधनुर्धर बाजत जंग मुचंग अपारंग ढोल मृदंग सुरंग सुधारंग गावत गीत चंचला नारी नैन नचाए बजावत तारी पिछकन हौस न धन की रही दान स्वर्ण सरता होए बही एक बात मांगन को आवे बीसक बात घरे ले जावे बन बन चलत पय रघुनंदन फुले पोप बसंत जान बन सोबत केसर अंग डरायो आनंद हिये उच्छर जन आयो साजित पय अमित चतुरंगा उमड़ चलत जे बिद कर गंगा पल पल कुंवर चढ़े सज सैना कोटक चढ़े सूर जन गैना भरत सहित सोबत सब भ्राता कहन परत मुक्त कछ बाता मातन मन सुंदर सुत मोह जान दित गृह रव सस दहु सो हैं एह बिद कह सज शुद्ध बराता कछ न परत कहे तिन की बाता बाढ़त कहत ग्रंथ बातन कर विदा होत शिष चले तात घर आए पिता कहो पीन प्रणामा जोर पान ठांडे बलधामा निरख पुत्र आनंद मन भरे दान बहुत विपन कहो करे तातमात लय कंठ लगाए जन दो रतन निर्धनी पाए विदा मांग जब गए राम घर शीश रहे थर चरण कमल पर कबित राम विदा करे सिर चूम्यो पान पीठ थरे आनंद सो भरे लै तंबोर आगे थरे हैं धुंध भी बजाए तीनों भाइयों चलत भय मानो सूर चंद कोट आन अवतरे हैं केसर सो भीजे पट सो बदे ते ऐसी भांत मनोरूप राग के सुहाग भाग परे हैं राजा विदेश के कुमार ऐसे शोभा देत काम जूने कोर के कलियोरा कैदो करे हैं कबित औ तिन सर चले लीने संग सूर पले रण तिन टले पले शोभाहुं के धाम के सुंदर कुमार उरहार शोभियत पार तीनों लोग मद की मुहैया सब बाम के दुर्जन दलैया तीनों लोग के जितैया तीनों राम जू के पैया हैं चहैया हरिनाम के बुद्ध के उदार हैं सिंगार अवतार दान सील के पहार के कुमार बने काम के अश्व वर्णन कबित नागरा के नैन है कि चातुरा के बैन है बघूला मानो गैन कैसे तैसे थहरत है नृतका के पाम है कि जूप कैसे दाव है कि छाल को दिखाओ को तैसे बेहरत है हांके बाज वीर हैं तुफंग कैसे तीर हैं कि अंजनी के धीर हैं कि तुझा से फहरत है लहरे अनंग की तरंग जैसे गंग की अनंग कैसे अंग ज्यो न कहूँ ठहरत है निशा निस्थान जाने दिन दिन पतमाने पिछ कनदाता के प्रमाने महादान है औख दी के रोगन अंधअंत रूप जोगन समीप कै वियोगन महेश महामान है क्षत्रिय खग ख्याता से स्वरूपन के माता महाज्ञानी ज्ञान ज्ञाता कै विधाता कै समान है गणन गणेश माने सुरन सुरेश जाने, जैसे पेखे तैसे ही लखे विराजमान है। सुधा सो सुधारे रूप शोभत उजियारे, किदो सांचे बीच ढारे महा शोभा कै सुधार कै। किदो महामोहनी के मोह बे निमित्त वीर, विधना बनाए महा विधि सुविचार कै। किदो देव दैतन विवाद छाड़ बड़े चेर, मथ कै समुद्र छीर लीने है निकार कै। किदों बिसनाथ जू बनाए निज पेख बेको, और न सकत ऐसी सूरत ने सुधार कै। सीमत अजय अपनी बिराने देश लांग लांग, राजा मिथिलेश के पहुँचे देश यान कै। तुर ही अनंत बाजे धुंध भी अपार गाजे, भांत भांत बाजन बजाए जोर जान कै। आगे आन तीन नृप कंठ लाए लीने, रीत रूढ़ सबे कीने बैठे वैद कै विधान कै। बरख्युधन की धार पाई इतन पारावार, पिछक पै नृपार ऐसे पाए दान कै। बाने फहराने खहराने दुंदब अरराने, जनकपुरी को नीराने वीर जाय कै। कहूँ चौर टारे कहूँ चारणी उचारे, कहूँ भाट ज पुकारे छंद सुंदर बनाए कै। कहूँ बीन बाजे को बांसुरी मृदंग साजे, देखे काम लाजे रहे पिछक अघाए कै। रंग तिसु राजा भय आसक असेक दय, मांगत न पय फिर ऐसे दान पाए कै। आन के जन कलीनो कंठ सो लगाए, त्यों आदर दुरंत के अनंत भांत लय हैं। वेद के विधान कह के व्यास ते बधाई वेद, एक एक विप्र को विशेष स्वर्ण दय हैं। राजकुंवर सबे पहराए सिर पायन, ते मोती मानकन के बर्ख मेघ गए हैं। दंती श्वेत दीने के ते सिंधली तुरे नवीने, राजा के कुमार तीनों ब्याह के पठाए हैं। दोज छंद ब्याह सुता नृप की नृप बालंग, मांग विदा मुख लीन उतालंग। साजन बाज चले गज संजुत, एसन एस नरेसन के जुत। दाज सुमार सके कर कौने, बीन सके बिधना नहीं तौने। बेसन बेसन बाज महाबत, भेसन भेस चले गज गजत। बाजत नाद नफीरन के गन, गाजत सूर प्रमाथ महामन। औदपुरी नीर आन जही जब, प्राप्त भय रघुनंद तही तब। मातनवार पियो जलपानंग, देख नरेश रहे छब मानंग। भूप बिलोकत लाए लय उर, नाचत गावत गीत भयपुर। भूपज ब्याह जबे गृह आए, बाजत भांत अनेक बधाए। तात वशिष्ठ सुमित्र बुलाए, और अनेक तहाँ रिख आए। कोर उठी खहराए घटा तब, चारों दिशा दिग दाह लख्यो सब। मंत्री मित्र सबे अकुलाने, भूपत सोए भांत बखाने। होत उत्पात बड़े सुन राजन, मंत्र करो रिख जोर समाजन। बोलो बिप विलंब न कीजे, है कृत जग आरंभ न कीजे। आयस राज देव तत्कालय, मंत्र सुमित्र बुद्ध विशालय। है कृत जग आरंभन कीजे, आयस बेग नरेश करीजय। बोल बड़े रिख लीन महादिज, है तन बोल रहे जुत रितियज। पावक कुंड खुदियो ते अवसर, गाडिय खंभ तहाँ धर्मं धर। छोर लयो है सारे ते है, अस्त कर्ण प्रभा सतके कै। देशन देश नरेश दये संग, सुंदर सूर सुरंग सुभय अंग। समान का छंद नरेश संग कै दय, प्रवीण भीन कै लय। सनद बद होय चले सो वीर वीर हा पले। विदेश देश गाह के अदाह ठौर दाह के, फिर आए बाज राज को सुतार राज काज को। नरेश पायन लागी अंग, दुरंत दोक भागी अंग। सपूर जग को करो नरेश त्रास को हरे। अनंत दान पाए कै चले दिजंग अघाए कै। दुरंत आस खै रड़ें, ऋचा सुबेद की पड़े। नरेश देश देश के सुभंत बेश बेश के। विशेख सूर सोभ ही, सुशील नार लोभ ही। बजंत्र कोट बाज ही, सनाए भेर साज ही। बनाए देवता तरें समान जाए पापर है। करे डिंडोत पापर है, विशेख भावना तरें। सो मंत्र जंत्र जापिए, दुरंत थाप थापिए। नचात चार मंगना, सुजान देव अंगना। कमीन कौन काज की, प्रभाव राम राज की। सारस्वती छंद देश देशन की क्रिया, सिखवंत हैं दिज एक। बान और कमान की विद देत आन अनेक। भांत भांतन सो पढ़ावत बार नार सिंगार। कोक काव्य पढ़े कहूँ व्याकरण वेद विचार। राम परम पवित्र हैं रघुवंश के अवतार। दुष्ट दैतन के संहारक संत प्राणी आधार। देश देश नरेश जीत अशेष कीन गुलाम। जत्र तत्र तुझा बंधी जयपत्र की सब धाम। बांट तीन दिशा तिहूँ सुत राजधानी राम। बोल राज विशिष्ट कीन विचार के तक जाम। साज राघव राज के घटपुर राक्ष एक। आम्रमौल नदी से उदकंग और पोप अनेक। थार चार अपार कुंकम चंदन आदि अनंत। राज साज तरह सबे तह आन आन दुरंत। मंथरा एक गांध्र भी ब्रह्मा पठी तह काल। बाज साज सणे चढ़ी सब शुभ धौल उताल। बीण बीण मृदंग बाज सुने रही चकबाल। राम राज उठी जे अंत भूम पूर बेसाल। जात ही संग के कई एह भांत बोली बात। हाथ बात छुटी चली बर मांग हैं कहे रात। के कई इम जो सुनी भई दुख तासर बंग। चूम पूम गिरी मृगी जिम लागवान सुरंग। जात ही अवधेश को ए भांत बोली मैन। दीजिए बर भूप मो को जो कहे दोए नैन। राम को बन दीजिए मम पूत को निज राज। राज साज सो संपदा दू चौर छत्र समाज। देश और विदेश की ठकुराए दे सब मोहे। सतशील सती जित व्रत तो पछानो तोहे। पापनी बन राम को पै है कहाँ जस काढ़। पस्म आनन ते गई कह सके असबाढ़। ਗੋਪ ਭੂਕੋ ਅੰਡ ਲੈ ਤੋਹ ਕਾਟੀਏ ਇਹ ਕਾਲ, ਨਾਸ ਤੋਰ ਨਾ ਕੀਜੀਏ ਤਕ ਛਾਡੀਏ ਤੋਹ ਬਾਲ। ਨਾਗਸ ਰੂਪੀ ਛੰਦ ਨਰ ਦੇਵ ਦੇਵ ਰਾਮ ਹੈ, ਅਭੇਵ ਧਰਮ ਧਾਮ ਹੈ, ਅਬੁੱਧ ਨਾਰ ਤੈ ਮਨੇ ਬਿਸ਼ੁੱਧ ਬਾਤ ਕੋ ਭਨੈ, ਅਗਾਧ ਦੇਵ ਅਨੰਤ ਹੈ, ਅਭੂਤ ਸੋਭਵੰਤ ਹੈ, ਕਿਰਪਾਲ ਕਰਮ ਕਾਰਣ ਬਿਹਾਲ ਜਾਲ ਤਾਰਣ, ਅਨੇਕ ਸੰਤ ਤਾਰਣ ਅਦੇਵ ਦੇਵ ਕਾਰਣ, ਸੁਰੇਸ਼ ਭਾਇ ਰੂਪਣ ਸਮ੍ਰਿਧ ਸਿੱਧ ਕੂਪਣ, ਬਰੰ ਨਰੇਸ਼ ਦੀਜੀਐ ਕਹੇ ਸਪੂਰ ਕੀਜੀਐ, ਨ ਸੰਕ ਰਾਜ ਧਾਰੀਏ ਨ ਬੋਲ ਬੋਲ ਹਾਰੀਏ, ਨਾਗ ਸਰੂਪੀ ਅੱਧਾ ਛੰਦ ਨ ਲਾਜੀਐ ਨ ਭਾਜੀਐ, ਰਘੇਸ਼ ਕੋ ਬਨੇਸ਼ ਕੋ ਵਿਦਾ ਕਰੋ ਧਰਾ ਹਰੋ, ਨ ਭਾਜੀਐ ਬਿਰਾਜੀਐ, ਵਸਿਸ਼ਠ ਕੋ ਦਜਿਸ਼ਟ ਕੋ ਬੁਲਾਈਐ ਪਠਾਈਐ, ਨਰੇਸ਼ ਜੀ ਉਸੇਸ ਲਈ ਘੁੰਮੇ ਘਿਰੇ ਧਰਾ ਗਿਰੇ, ਸੁਚੇਤ ਪੇ ਅਚੇਤ ਤੇ ਉਸਾਸ ਲੈ ਉਦਾਸ ਹੋਏ, ਉਗਾਦ ਛੰਦ ਸਵਾਰ ਨੈਣ ਉਦਾਸ ਮੈਣ, ਕਹਿਓ ਕੁਨਾਰੀ ਕੁਬ੍ਰਤਕਾਰੀ, ਕਲੰਕ ਰੂਪਾ ਕੁਵਿਰਤ ਕੂਪਾ, ਨਿਲੱਜ ਨੈਣੀ ਕੁਬਾਕ ਬੈਣੀ, ਕਲੰਕ ਕਰਨੀ ਸਮ੍ਰਿਧ ਹਰਣੀ, ਅਕ੍ਰਿਤ ਕਰਮਾ ਨਿਲੱਜ ਧਰਮਾ, ਅਲੱਜ ਧਾਮੰ ਨਿਲੱਜ ਬਾਮੰ, ਅਸੋਭ ਕਰਨੀ ਸਸੋਭ ਹਰਣੀ, ਨਿਲੱਜ ਨਾਰੀ ਕੁਕਰਮਕਾਰੀ, ਅਧਰਮ ਰੂਪਾ ਅਕੱਜ ਕੂਪਾ, ਪਹਿ ਪਟਿਆਰੀ ਕੁਕਰਮਕਾਰੀ, ਮਰੈ ਨ ਮਰਣੀ ਅਕਾਜ ਕਰਨੀ, ਕੇ ਕਈ ਬਾਚ ਨਰੇਸ਼ ਮਾਨੋ ਕਹਿਓ ਪਛਾਨੋ, ਬਦਿਓ ਸੁਦੇਹੂ ਬਰੰ ਦੁਮੋਹੂ, ਚਿਤਾਰ ਲੀਜੈ ਕਹਿਓ ਸੁਦੀਜੈ, ਨਾ ਧਰਮ ਹਾਰੋ ਨਾ ਭਰਮ ਟਾਰੋ, ਬੁਲੈ ਵਸਿਸ਼ਟੈ ਅਪੂਰਬ ਇਸ਼ਟੈ, ਕਹੀ ਸੀ ਏਸੈ ਨਿਕਾਰ ਦੇਸੈ, ਬਿਲਮਨ ਕੀਜੈ ਸੁਮਾਨ ਲੀਜੈ, ਰਿਖੇਸ਼ ਰਾਮੰ ਨਿਕਾਰ ਧਾਮੰ, ਰਹੇ ਨ ਆਨੀ ਭਈ ਦੀਵਾਨੀ, ਚੁਪੈ ਨ ਬੌਰੀ ਬਕੈ ਤਡੌਰੀ, ਤ੍ਰਿਗੰ ਸਰੂਪਾ ਨਿਖੇਦ ਕੂਪਾ, ਦੁਰਬਾਕ ਬੈਣੀ ਨਰੇਸ਼ ਛੈਣੀ, ਨਿਕਾਰ ਰਾਮੰ ਅਧਰਮ ਧਾਮੰ, ਹਤਿਓ ਨਿਜੇਸੰ ਕੁਕਰਮ ਪੇਸੰ, ਉਗਾਥਾ ਛੰਦ ਅਜਿਤ ਜਿੱਤੇ ਅਬਾਹ ਬਾਹੇ, ਅਖੰਡ ਖੰਡੇ ਅਦਾਹ ਦਾਹੇ, ਅਭੰਡ ਭੰਡੇ ਅਡੰਗ ਡੰਗੇ, ਅਮੁੰਨ ਮੁੰਨੇ ਅਭੰਗ ਭੰਗੇ, ਅਕਰਮ ਕਰਮੰ ਅਲੱਖ ਲੱਖੇ, ਅਡੰਡ ਡੰਡੇ ਅਪੱਖ ਪੱਖੇ, ਅਥਾਹ ਥਾਹੇ ਅਦਾਹ ਦਾਹੇ, ਅਭੰਗ ਭੰਗੇ ਅਵਾਹ ਬਾਹੇ, ਅਭਿਜ ਭਿਜੇ ਅਜਾਲ ਜਾਲੇ, ਅਖਾਪ ਖਾਪੇ ਅਚਾਲ ਚਾਲੇ, ਅਭਿੰਨ ਭਿੰਨੇ ਅਡੰਡ ਡਾਂਡੇ, ਅਕਿਤ ਕਿਤੇ ਅਮੰਡ ਮਾਂਡੇ, ਅਛਿੱਧ ਛਿੱਧੇ ਅਦਗ ਦਾਗੇ, ਅਚੋਰ ਚੋਰੇ ਅਠੱਡ ਠਾਗੇ, ਅਭਿੱਧ ਭਿੱਧੇ ਅਫੋੜ ਫੋੜੇ, ਅਕੱਜ ਕੱਜੇ ਅਜੋੜ ਜੋੜੇ, ਅਦਗ ਦੱਗੇ ਅਮੋੜ ਮੋੜੇ, ਅਖਿੱਚ ਖਿੱਚੇ ਅਜੋੜ ਜੋੜੇ, ਅਕੱਢ ਕੱਢੇ ਅਸਾਧ ਸਾਧੇ, ਅਫੱਟ ਫੱਟੇ ਅਫਾਂਦ ਫਾਂਦੇ, ਅਧੰਦ ਧੰਦੇ ਅਕੱਜ ਕੱਜੇ, ਅਭਿੰਨ ਭਿੰਨੇ ਅਭੱਜ ਭੱਜੇ, ਅਛੇੜ ਛੇੜੇ ਅਲੱਧ ਲੱਧੇ, ਅਜਿੱਤ ਜਿੱਤੇ ਅਬੱਧ ਬੱਧੇ, ਅਚੀਰ ਚੀਰੇ ਅਤੋੜ ਤਾੜੇ, ਅਠੱਠ ਠੱਟੇ ਅਪਾੜ ਪਾੜੇ, ਅਧੱਕ ਧੱਕੇ ਅਪੰਗ ਪੰਗੇ, ਅਯੁੱਧ ਜੁੱਧੇ ਅਜੰਗ ਜੰਗੇ, ਅਕੁੱਟ ਕੁੱਟੇ ਅਘੁੱਟ ਘਾਏ, ਅਚੂਰ ਚੂਰੇ ਅਦਾਵਦਾਏ, ਅਭੀਰ ਭੀਰੇ ਅਭੰਗ ਭੰਗੇ, ਅਟੁੱਕ ਟੁੱਕੇ ਅਕੰਗ ਕੰਗੇ, ਅਖਿੱਧ ਖੇਦੇ ਅਟਾਹ ਟਾਹੇ, ਅਗੰਜ ਗੰਜੇ ਅਬਾਹ ਬਾਹੇ, ਅਮੁੰਨ ਮੁੰਨੇ ਅਹੇ ਹੇ ਹੇ, ਵਿਰਚਨ ਨਾਰੀ ਤਸੁਖ ਕਹੇ, ਦੋਹਰਾ ਇਹ ਬਿਦ ਕੇ ਕੀ ਹਟ ਗਇਓ, ਬਰਮੰਗ ਨ੍ਰਿਪਤੀਰ ਅਤ ਆਤਰ ਕਿਆ ਕਹਿ ਸਕੇ, ਬਧਿਓ ਕਾਮ ਕੇ ਤੀਰ ਦੋਹਰਾ, ਬਹੁਬਿਧ ਪਰ ਪਾਇਨ ਰਹੇ, ਮੋਰੇ ਬਚਨ ਅਨੇਕ, ਗਹਿਓ ਹਠ ਅਬਲਾ ਰਹੀ, ਮਾਨਿਓ ਬਚਨ ਏਕ, ਬਰ ਦਿਓ ਮੈਂ ਛੋਰੋ ਨਹੀਂ, ਤੈ ਕਰ ਕੋਟਿਓ ਪਾਵ, ਘਰਮੋ ਸੁਤਕੋ ਦੀਜੀਏ, ਮਨ ਬਾਸੇ ਰਘੁਰਾਏ, ਭੂਪ ਧਰਨ ਬਿਨ ਬੁੱਧ ਗਿਰਿਓ, ਸੁਨਤ ਬਚਨ ਤ੍ਰੀ ਅਕਾਲ, ਜਿਮ੍ਰਗੇਸ਼ ਬਨ ਕੇ ਵਿਖੇ, ਬਦਿਓ ਬਦਕ ਬਰਬਾਨ, ਤਰਫ ਰਾਤ ਪ੍ਰਥਵੀ ਪਰਿਓ, ਸੁਨ ਬਨ ਰਾਮ ਉਚਾਰ, ਪਲਕ ਪ੍ਰਮਾਨ ਤਿਆਗੇ ਤਜਿਤ ਮਦ ਸਫਰ ਸਰਬਾਰ, ਰਾਮ ਨਾਮ ਸ੍ਰਵਨਨ ਸੁਣਿਓ, ਉੱਠ ਸਿਰ ਭਇਓ ਸੁਚੇਤ, ਜਨ ਰਣ ਸੁਬਟ ਗਿਰਿਓ ਉੱਠਿਓ, ਗਏ ਅਸ ਨਿਡਰ ਸੁਚੇਤ, ਪ੍ਰਾਣ ਪਤਨ ਨਿਰਪ ਬਰਸ ਹੋ, ਧਰਮ ਨ ਛੋਰਾ ਜਾਏ, ਦੈਨ ਕਹੇ ਜੋ ਬਰ ਹੁਤੇ, ਤਨ ਜੁਤ ਦਏ ਉਠਾਏ, ਕੇ ਕਈ ਬਾਚ ਨਿਰਪੋ ਬਾਚ, ਵਸਿਸ਼ਟ ਸੁਣ ਦੋਹਰਾ, ਰਾਮ ਪਿਆਨੋ ਬਨ ਕਰੇ ਭਰਥ ਕਰੇ ਠਕੁਰਾਏ, ਬਰਖ ਚਤੁਰਦਸ ਕੇ ਬਿਤੇ ਫਿਰ ਰਾਜਾ ਰਘੁਰਾਏ, ਕਹੀ ਵਸਿਸ਼ਠ ਸੁਧਾਰ ਕਰ ਸ੍ਰੀ ਰਘਬਰ ਸੋ ਜਾਏ, ਬਰਖ ਚਤੁਰਦਸ ਭਰਤ ਨ੍ਰਿਪ ਪੁਨ ਨ੍ਰਿਪ ਸ੍ਰੀ ਰਘੋਰਾਏ, ਸੁਨ ਵਸਿਸ਼ਠ ਕੋ ਬਚ ਸ਼੍ਰਵਣ, ਰਘਪਤ ਫਿਰੇ ਸਸੋਗ, ਉਤ ਦਸਰਥ ਤਨ ਕੋ ਤਜਿਓ, ਸ੍ਰੀ ਰਘਬੀਰ ਬਿਯੋਗ, ਸੋਰਠਾ ਗ੍ਰਹਿ ਆਵਤ ਰਘੁਰਾਏ, ਸਭ ਧਨ ਦੀਓ ਲੁਟਾਏ ਕੈ, ਕਟ ਤਰਕ ਸੀ ਸੁਹਾਏ, ਬੋਲਤ ਭੇਸ ਸੀਏ ਸੋ ਬਚਨ, ਸੋਰਠਾ ਸੁਨ ਸੀਏ ਸੁਜਸ ਸੁਜਾਨ, ਰਹੁ ਕੁਸਿਲਿਆ ਤੀਰ ਤੁਮ ਰਾਜ ਕਰੋ ਫਿਰ ਆਨ, ਤੋਹ ਸਹਿਤ ਬਨ ਬਸ ਬਸ, ਸੀਤਾ ਬਾਚ ਰਾਮ ਸੋ ਸੁਰਠਾ, ਮੈਂ ਨ ਤਜੋ ਪੀਏ ਸੰਗ, ਕੈਸੋਈ ਦੁਖ ਜੀ ਪੈ ਪਰੋ, ਤਨਕ ਨ ਮੋਰੋ ਅੰਗ, ਅੰਗ ਤੇ ਹੋਏ ਅਨੰਗ ਕੇ ਨਾ, ਰਾਮ ਬਾਚ ਸੀਤਾ ਪ੍ਰਤਿ ਮਨੋਹਰ ਛੰਦ, ਜੌ ਨ ਰਹੋ ਸਸੁਰਾਰ ਕਸੋਦਰ, ਜਾਹੇ ਪਿਤਾ ਗ੍ਰਹਿ ਤੋਹੇ ਪਠੈ ਦਿਉ, ਨੈਕ ਸੁਭਾਨਣ ਤੇ ਹਮ ਕਹੋ, ਜੋਈ ਠਾਠ ਕਹੋ ਸੋਈ ਗਾਂਠ ਗਠੈ ਦਿਉ, ਜੇ ਕਛ ਚਾਹ ਕਰੋ ਧਨ ਕੀਟਕ ਮੋਹ ਕਹੋ ਸਭ ਤੋਹੇ ਉਠੈ ਦਿਉ, ਕੇਤਕ ਔਧ ਕੋ ਰਾਜ ਸਲੋਚਨ, ਰੰਕ ਕੋ ਲੰਕ ਨਿਸੰਕ ਲੁਟੈ ਦਿਉ, ਘੋਰ ਸਿਆ ਬਨ ਤੂੰ ਸੁਕੁਮਾਰ ਕਹੋ, ਹਮ ਸੋਕਾ ਸਤੈ ਨਿਭਹਿ ਹੈ, ਗੁੰਜਤ ਸਿੰਘ ਡਕਾਰਤ ਕੋਲ ਭਯਾਨਕ ਭੀਲ ਲਖੈ ਭ੍ਰਮ ਐ ਹੈ, ਸੁੰਕਤ ਸਾਂਪ ਬਕਾਰਤ ਬਾਗ ਭਕਾਰਤ ਭੂਤ ਮਹਾਂ ਦੁਖ ਪੈ ਹੈ, ਤੂੰ ਸੁਕੁਮਾਰ ਰਚੀ ਕਰਤਾਰ ਵਿਚਾਰ ਚਲੇ ਤੁਹ ਕਿਉਂ ਬਨ ਐ ਹੈ ਸੀਤਾ ਬਾਚ ਰਾਮ ਸੁ ਮਨੋਹਰ ਛੰਦ ਸੂਲ ਸਹੋਂ ਤਨ ਸੂ ਕਰੋਂ ਪਰ ਸੀ ਨ ਕਹੋਂ ਸਿਰ ਸੂਲ ਸਹੋਂਗੀ ਬਾਗ ਬੁਕਾਰ ਫਨੀਨ ਫੁੰਕਾਰ ਸੁ ਸੀਸ ਗਿਰੋ ਪਰ ਸੀ ਨ ਕਹੋਂਗੀ ਬਾਸ ਕਹਾਂ ਬਨ ਬਾਸ ਭਲੋ ਨਹੀਂ ਪਾਸ ਤਜੋ ਪੀ ਪਾਏ ਗਹੋਂਗੀ ਹਾਸ ਕਹਾਂ ਇਹ ਉਦਾਸ ਸਮੇਂ ਗ੍ਰਹਿ ਆਸ ਰਹੋ ਪਰ ਮੈਂ ਨ ਰਹੋਂਗੀ ਰਾਮ ਬਾਚ ਸੀਤਾ ਪ੍ਰਤ ਰਾਸ ਕਹੋਂ ਤੋਏ ਬਾਸ ਕਰੋ ਗ੍ਰਹਿ ਸਾਸ ਕੀ ਸੇਵ ਭਲੀ ਵਿਧ ਕੀਜੈ ਕਾਲ ਹੀ ਬਾਸ ਬਨੇ ਮ੍ਰਿਗ ਲੋਚਨ ਰਾਜ ਕਰੋ ਤੁਮ ਸੁਣ ਸੁਣ ਲੀਜੈ ਜਾਉਣ ਲਗੇ ਜੀ ਔਧ ਸੁਭਾਨਣ ਜਾਹੇ ਪਿਤਾ ਗ੍ਰਹਿ ਸਾਚ ਭਨੀਜੈ ਤਾਤ ਕੀ ਬਾਤ ਗੜੀ ਜੀ ਜਾਤ ਸਿਧਾਤ ਬਨੇ ਮੋਏ ਆਏ ਸਦੀ ਜੈ ਲਛਮਣ ਬਾਚ ਬਾਤ ਇਤੈ ਇਹ ਭਾਂਤ ਭਈ ਸੁਨ ਆਏ ਗਿਪਰਾਤ ਸਰਾਸਨ ਲੀਨੇ ਕੌਣ ਕਪੂਤ ਭਯੋ ਕੁਲ ਮੈਂ ਜਿਨ ਰਾਮੈ ਬਾਸ ਬਨੇ ਕਹੋ ਦੀਨੈ ਕਾਮ ਕਿਮਾਣ ਬਧਿਓ ਬਸ ਕਾਮਿਨ ਕੂਰ ਕੁਚਾਲ ਮਹਾਮਤਹੀਨੇ ਰਾਂਡ ਕੁ ਭਾਂਡ ਕੇ ਹਾਥ ਵਿਕਿਓ ਕਪ ਨਾਚਿਤ ਨਾਚ ਛਰੀ ਜਿਮਚੀਨੇ ਕਾਮ ਕੋ ਡੰਡ ਲੀਏ ਕਰਕੇ ਕਈ ਬਾਨਰ ਜੋ ਨਿਰਪ ਨਾਚ ਨਚਾਵੈ ਐਂਠਨ ਐਂਠ ਅਮੈਠ ਲੀਏ ਠਿਗ ਬੈਠ ਸੁਆ ਜਿਮ ਪਾਠ ਪੜ੍ਹਾਵੈ ਸੌ ਤਨਸੀਸ ਹੋਵੈ ਈਸ ਕੋ ਈਸ ਪਿਥੀਸ ਜਿਉਂ ਚਾਮਕ ਦਾਮ ਚਲਾਵੈ ਕੂਰ ਕੁਜਾਤ ਕੁਪੰਥ ਦੁਰਾਨਨ ਲੋਕ ਗਇਓ ਪਰ ਲੋਕ ਗਵਾਵੈ ਲੋਕ ਕੁਟੇਵ ਲਗੇ ਉਨਕੀ ਪ੍ਰਭ ਪਾਵ ਤਜੇ ਮੋਹਿ ਕਿਉਂ ਬਨ ਐ ਹੈ ਜਉ ਹਠ ਬੈਠ ਰਹੋਂ ਘਰ ਮੋਂ ਜਸ ਕਿਉਂ ਚਲ ਹੈ ਰਘੁਬੰਸ ਲਜੈ ਹੈ ਕਾਲ ਹੀ ਕਾਲ ਉਚਾਰਤ ਕਾਲ ਗਇਓ ਇਹ ਕਾਲ ਸਭੋ ਛਲ ਜੈ ਹੈ ਧਾਮ ਰਹੋ ਨੀ ਸਾਚ ਕਹੋਂ ਇਹ ਘਾਤ ਗਈ ਫਿਰ ਹਾਥ ਨ ਐ ਹੈ ਚਾਂਪ ਧਰੇ ਕਰ ਚਾਰ ਕਤੀਰ ਤੁਨੀਰ ਕਸੇ ਦੋ ਵੀਰ ਸੁਹਾਏ ਆਵਧ ਰਾਜ ਤ੍ਰਿਆ ਜੇ ਸੋਭਤ ਹੋਣ ਵਿਦਾ ਤੇ ਤੀਰ ਸਿਧਾਏ ਭਾਏ ਪਰੇ ਭਰ ਨੈਨ ਰਹੇ ਭਰ ਮਾਤ ਭਲੀ ਵਿਦ ਕੰਠ ਲਗਾਏ ਬੋਲੇ ਤੇ ਪੂਤ ਨ ਆਵਤ ਧਾਮ ਬੁਲਾਏ ਲਿਓ ਆਪਣ ਤੇ ਕਿਵੇਂ ਆਏ ਰਾਮ ਬਾਚ ਮਾਤਾ ਪ੍ਰਤ ਤਾਤ ਦਿਓ ਬਨਵਾਸ ਹਮੈ ਤੁਮ ਦੇਹ ਰਜਾਏ ਅਬੇ ਤਹਿ ਜਾਉ ਕੰਟਕ ਕਾਨਣ ਬੇਹੜ ਗਾਹੇ ਤ੍ਰਿਓਦਸ ਬਰਖ ਬਿਤੇ ਫਿਰ ਆਉ ਜੀਤ ਰਹੇ ਤੁ ਮਿਲੋ ਫਿਰ ਮਾਤ ਮਰੇ ਗਏ ਭੂਲ ਪਰੀ ਬਖਸਾਉ ਭੂ ਪਹਿ ਕੇ ਅਰਣੀ ਵਰਤੇ ਬਸ ਕੇ ਬਨਮੋ ਫਿਰ ਰਾਜ ਕਮਾਉ ਮਾਤਾ ਬਾਚ ਰਾਮ ਸੋ ਮਨੋਹਰ ਛੰਦ ਮਾਤ ਸੁਨੀ ਇਹ ਭਾਂਤ ਜਬੈ ਤਬ ਰੋਵਤ ਹੀ ਸੁਤ ਕੇ ਉਰ ਲਾਗੀ ਹਾ ਰਘੁਬੀਰ ਸਿਰੋਮਣ ਰਾਮ ਚਲੇ ਬਨ ਕੋ ਮੋਹਿ ਕੋ ਕਤ ਤਿਆਗੀ ਨੀਰ ਬਿਨਾ ਜਿਮ ਮੀਨ ਦਸਾ ਤਿਮ ਭੂਖ ਪਿਆਸ ਗਈ ਸਭ ਭਾਗੀ ਛੂਮ ਛਰਾਗ ਛਰੀ ਛਟਬਾਲ ਵਿਸਾਲ ਦਵਾ ਉਨਕੀ ਉਰ ਲਾਗੀ ਜੀਵਤ ਪੂਤ ਤਵਾਨਣ ਪੇਖ ਸਿਆ ਤੁਮ ਰੀਤਤ ਦੇਖ ਅਘਾਤੀ ਚੀਨ ਸੁਮਿਤਰਜ ਕੀ ਛਬਕੋ ਸਭ ਸੋਖ ਵਿਸਾਰ ਹੀਏ ਹਰ ਖਾਤੀ ਕੇਕਈ ਆਦਿਕ ਸੌਤ ਨਕੋ ਲਖ ਭੌਂ ਚੜਾਏ ਸਦਾ ਗਰਬਾਤੀ ਤਾਂ ਕਹੋ ਤਾਤ ਅਨਾਥ ਜਿਉਂ ਆਜ ਚਲੇ ਬਨ ਕੋ ਤਜ ਕੈ ਬਿਲਲਾਤੀ ਹੋਰ ਰਹੇ ਜਨ ਕੋਰ ਕਈ ਮਿਲ ਜੋਰ ਰਹੇ ਕਰ ਏਕ ਨਮਾਨੀ ਲੱਛਣ ਮਾਤ ਕੇ ਧਾਮ ਵਿਦਾ ਕੋ ਜਾਤ ਭੈ ਜੀ ਮੋਏ ਠਾਨੀ ਸੋਸਨ ਬਾਤ ਪਪਾਤ ਧਰਾ ਪਰ ਘਾਤ ਭਲੀ ਇਹ ਬਾਤ ਬਖਾਨੀ ਜਾਨਕ ਸੇਲ ਸੁਮਾਰ ਲਗੇ ਛਿਤ ਸੋਵਤ ਸੂਰ ਬੜੋ ਅਭਿਮਾਨੀ ਕੌਣ ਕੁਜਾਤ ਕੋ ਕਾਜ ਕੀਓ ਜਿਨ ਰਾਘਵ ਕੋ ਇਹ ਭਾਂਤ ਬਖਾਨਿਓ ਲੋਕ ਅਲੋਕ ਗਵਾਏ ਦੁਰਾਨਣ ਭੂਪ ਸੰਘਾਰ ਮਹਾਂ ਸੁਖ ਮਾਨਿਓ ਭਰਮ ਗਇਓ ਉਡ ਕਰਮ ਕਰਿਓ ਘਟ ਧਰਮ ਕੋ ਤਿਆਗ ਅਧਰਮ ਪ੍ਰਮਾਨਿਓ ਨਾਕ ਕਟੀ ਨਿਰਲਾਜ ਨਿਸਾਚਰ ਨਾਹਨ ਪਾਤਤ ਨੇਹ ਨ ਮਾਨਿਓ ਸੁਮਿਤਰਾ ਬਾਜ ਲਛਮਣ ਸੋ ਦਾਸ ਕੋ ਭਾਵ ਧਰੇ ਰਹੀਓ ਸੁਤ ਮਾਤ ਸਰੂਪ ਸੀਆ ਪਹਿਚਾਨੋ ਤਾਤ ਕੀ ਤੁਲ ਸੀਆ ਪਤਕੋ ਕਰਕੇ ਇਹ ਬਾਤ ਸਹੀ ਕਰ ਮਾਨੋ ਜੇ ਤਕ ਕਾਨਣ ਕੇ ਦੁਖ ਹੈ ਸਭ ਸੇ ਸੁਖ ਕਹਿ ਤਨ ਪੈ ਅਨਮਾਨੋ ਰਾਮ ਕੇ ਪਾਏ ਗਹੇ ਰਹੀਓ ਬਨ ਕੈ ਘਰ ਕੋ ਘਰ ਕੈ ਬਨ ਜਾਨੋ ਰਾਜੀਵ ਲੋਚਨ ਰਾਮ ਕੁਮਾਰ ਚਲੇ ਬਨ ਕੋ ਸੰਗ ਭਰਾਤ ਸੁਹਾਇਓ ਦੇਵ ਅਦੇਵ ਨਿਛਚਰ ਸਚੀ ਪਤ ਚੌਕ ਚੱਕੇ ਮਨ ਮੋਦ ਬਢਾਇਓ ਆਨਣ ਬਿੰਬ ਪਿਰਿਓ ਬਸਦਾ ਪਰ ਫੈਲ ਰਿਹੋ ਫਿਰ ਹਾਥ ਨ ਆਇਓ ਬੀਚ ਆਕਾਸ ਨਿਵਾਸ ਕੀਓ ਤਿਨ ਤਾਹੀਂ ਤੇ ਨਾਮ ਮਹੰਕ ਕਹਾਇਓ ਦੋਹਰਾ ਪਿਤ ਆਗਿਆ ਤੇ ਬਨ ਚਲੇ ਤਜ ਗ੍ਰਹਿ ਰਾਮ ਕੁਮਾਰ ਸੰਗ ਸੀਆ ਮ੍ਰਿਗ ਲੋਚਨੀ ਜਾਂ ਕੀ ਪ੍ਰਭਾ ਅਪਾਰ ਇਤ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਬਨਵਾਸ ਦੀਬੋ ਅਥ ਬਨਵਾਸ ਕਥਨੰ ਸੀਤਾ ਅਨੁਮਾਨ ਬਾਚ ਵਿਜੈ ਛੰਦ ਚੰਦ ਕੀ ਅੰਸ਼ ਚਕੋਰਨ ਕਹਿ ਕਰ ਮੋਰਨ ਬਿਦੁਲਤਾਏ ਅਨੁਮਾਨੀ ਮਤ ਗਏ ਅੰਦਨ ਇੰਦਰ ਬਧੂ ਭਨਸਾਰ ਛਟਾਰਵ ਕੀ ਜੀ ਜਾਨੀ ਦੇਵਨ ਦੋਖਨ ਕੀ ਹਰਤਾ ਅਰ ਦੇਵਨ ਕਾਲ ਕਿਰਿਆ ਕਰਮਾਨੀ ਦੇਸਨ ਸਿੰਧ ਦਿਸੇਸਨ ਬ੍ਰਿਧ ਜੋਗੇਸਨ ਗੰਗ ਕੈ ਰੰਗ ਪਛਾਨੀ ਦੋਹਰਾ ਉਤਰਕ ਬਰ ਬਨ ਕੋ ਚਲੇ ਸੀ ਸਹਿਤ ਤ੍ਰਜ ਗ੍ਰਹਿ ਹੇ ਇਤੈ ਦਸਾ ਜੇ ਬਿਦ ਭਈ ਸਕਲ ਸਾਧ ਸੁਨ ਲੇ ਹੇ ਮਾਤਾ ਬਾਚ ਕਬਿਤ ਸਵੈ ਸੁਖ ਲੈ ਕੇ ਗਏ ਗਾੜੋ ਦੁੱਖ ਦੇਤ ਭੈ ਰਾਜਾ ਦਸਰਥ ਜੂ ਕੋ ਕਹਿ ਕੇ ਆਜ ਪਾਤ ਹੋ ਆਜ ਹੂੰ ਨ ਲੀਜੇ ਬਾਤ ਮਾਨ ਲੀਜੇ ਰਾਜ ਕੀਜੇ ਕਹੋ ਕਾਜ ਕੌਣ ਕੋ ਹਮਾਰੇ ਸੁਣ ਨਾਤ ਹੋ ਰਾਜ ਸੀ ਕੇ ਧਾਰੋ ਸਾਜ ਸਾਧਨ ਕੇ ਕੀਜੇ ਕਾਜ ਕਹੋ ਰਗੋ ਰਾਜ ਆਜ ਕਾਏ ਕੋ ਸਿਧਾਤ ਹੋ ਤਾਪਸੀ ਕੇ ਭੇਸਕੀ ਨੇ ਜਾਨਕੀ ਕੋ ਸੰਗ ਲੀਨੇ ਮੇਰੇ ਬਨ ਵਾਸੀ ਮੈਂ ਉਦਾਸੀ ਦੀਏ ਜਾਤ ਹੋ ਕਾਰੇ ਕਾਰੇ ਕਰ ਬੇਸ ਰਾਜਾ ਜੂ ਕੋ ਛੋਰ ਦੇਸ ਤਾਪਸੀ ਕੋ ਕਹਿ ਕੇ ਭੇਸ ਸਾਥ ਹੀ ਸਿਧਾਰ ਹੋ ਕੋਲ ਹੂੰ ਕੀ ਕਾਨ ਛੋਰੋਂ ਰਾਜਸੀ ਕੇ ਸਾਜ ਤੋਰੋਂ ਸੰਗ ਤੇ ਨਾ ਮੇਰੋ ਮੁਖ ਐਸੋ ਕੈਂ ਵਿਚਾਰ ਹੋ ਮੁੰਦਰ ਕਾਨ ਧਾਰੋਂ ਸਾਰੇ ਮੁਖ ਪੈ ਬਿਭੂਤ ਡਾਰੋਂ ਹੱਠ ਕੋ ਨਹਾਰੋਂ ਪੂਤ ਸਾਜ ਰਾਜ ਜਾ ਰਹੋ ਜੁਗੀਆ ਕੋ ਕੀਨੋ ਬੇਸ ਕੌਸਲ ਕੋ ਛੋਰ ਕ੍ਰਿਸ ਰਾਜਾ ਰਾਮ ਚੰਦ ਜੂ ਕੇ ਸੰਗ ਹੀ ਸਿਧਾਰ ਹੋ ਅਪੂਰਬ ਛੰਦ ਕਾਨਨੇ ਗੇ ਰਾਮ ਧਰਮ ਕਰਮ ਧਾਮ ਲਛਨੇ ਲੈ ਸੰਗ ਜਾਨਕੀ ਸੋ ਭੰਗ ਤਾਤ ਤਿਆਗੇ ਪ੍ਰਾਨ ਉਤਰੇ ਬਯੋ ਮਾਨ ਵਿਚਰੇ ਵਿਚਾਰ ਮੰਤਰੀ ਅਪਾਰ ਬੈਠੋ ਵਸਿਸ਼ਟ ਸਰਬ ਬਿਪ ਇਸ਼ਟ ਮੁੱਕ ਲਿਓ ਕਾਗਦ ਪਠੈ ਮਾਗਦ ਸੰਕੜੈ ਸਾਵੰਤ ਮਤੈ ਮਤੰਤ ਮੁੱਕ ਲੇ ਕੇ ਦੂਤ ਪੌਣ ਕੇ ਸੇ ਪੂਤ ਅਸ਼ਟ ਨਦੀ ਲਾਖ ਦੂਤ ਗੇ ਚਰਵਾਕ ਭਰਤ ਆਗੇ ਜਹਾਂ ਜਾਤ ਭੇਤੇ ਤਹਾਂ ਉਚਰੇ ਸੰਦੇਸ਼ ਊਰਧ ਗੇ ਅਵਧੇਸ ਪੱਤ੍ਰ ਵਾਚੇ ਭਲੇ ਲਾਗ ਸੰਗੰ ਚਲੇ ਕੋਪ ਜੀ ਅੰਗ ਜਗਿਓ ਧਰਮ ਭਰਮੰ ਭਗਿਓ ਕਾਸ਼ਮੀਰੰ ਤਜੋ ਰਾਮ ਰਾਮੰ ਭਜੋ ਪੁੱਜੇ ਅਵਧ ਸੂਰਮਾ ਸਨਦ ਹੇਰਿਓ ਅਵਧੇਸ ਮ੍ਰਿਤਕੰ ਕੇ ਭੇਸ ਭਰਥ ਬਾਜ ਕੇ ਕਈ ਸੋ ਲਖਿਓ ਕਸੂਤ ਬੁੱਲਿਓ ਸਪੂਤ ਧ੍ਰਿਗ ਮਈਆ ਤੋਹ ਲਜ ਲਾਈਆ ਮੋਹੇ ਕਾ ਕਰਿਓ ਕੁਕਾਜ ਕਿਉਂ ਜੀਏ ਨਿਲਾਜ ਮੋਹ ਜੈ ਬੈ ਤਹੀਂ ਰਾਮ ਹੈ ਗੈ ਜਹੀਂ ਕੁਸੁੰਬ ਚਿੱਤ੍ਰ ਛੰਦ ਤਿਨ ਬਨਵਾਸੀ ਰਘੁਬਰ ਜਾਨੇ ਦੁੱਖ ਸੁਖ ਸਮ ਕਰ ਸੁਖ ਦੁਖ ਮਾਨੈ ਬਲਕਲ ਧਰ ਕਰ ਅਬ ਬਨ ਜੈ ਹੈ ਰਘਪਤ ਸੰਗ ਹਮ ਬਨ ਫਲ ਖੈ ਹੈ ਇਮ ਕਹਿ ਬਚਨਾ ਘਰ ਬਰ ਛੋਰੇ ਬਲਕਲ ਧਰਤਨ ਭੂਖਨ ਤੋਰੇ ਅਵ ਦਿਸ ਜਾਰੇ ਅਵਦੇ ਛਾਡਿਓ ਰਘਪਤ ਭਗਤਰ ਕਰ ਘਰ ਮਾਂਡਿਓ ਲਖ ਜਲ ਥਲ ਕੈ ਤਜ ਕੁਲ ਧਾਏ ਮੁਨ ਮਨ ਸੰਗ ਲੈ ਤੇ ਠਾਂ ਆਏ ਲਖ ਬਲ ਰਾਮੰ ਖਲ ਦਲ ਭੀਰੰ ਗੈ ਧਨ ਪਾਣੰ ਸਿਤ ਧਰਤੀ ਰੰਗ ਗਹਿ ਧਨ ਰਾਮੰ ਸਰਬਰ ਪੂਰੰ ਅਰਬਰ ਥਹਿਰੇ ਖਲਦਲ ਸੂਰੰ ਨਰਬਰ ਹਰਖੇ ਘਰ ਘਰ ਅਮਰੰ ਅਮਰਰ ਧਰਕੇ ਲਹਿ ਕਰ ਸਮਰੰ ਤਬ ਚਿਤੇ ਆਪਣੇ ਭਰਥਰ ਜਾਨੀ ਰਨ ਰੰਗ ਰਾਤੇ ਰਘੁਬਰ ਮਾਨੀ ਦਲ ਬਲ ਤਜ ਕਰ ਇਕੱਲੇ ਨਿਸਰੇ ਰਘੁਬਰ ਨਿਰਖੇ ਸਭ ਦੁਖ ਬਿਸਰੇ ਦ੍ਰਿਗ ਜਬ ਨਿਰਖੇ ਭਟਮਣ ਰਾਮੰ ਸਿਰ ਧਰ ਟੇਕਿਓ ਤਜ ਕਰ ਕਾਮੰ ਇਮ ਗਤ ਲਖ ਕਰ ਰਘੁਪਤ ਜਾਨੀ ਭਰਥਰ ਆਏ ਤਜ ਰਾਜਧਾਨੀ ਰਿਪਹਾ ਨਿਰਖੇ ਭਰਥਰ ਜਾਨੇ ਅਵਧ ਸਮੂਏ ਤਿਨ ਮਨ ਮਾਨੇ ਰਘਬਰ ਲਛਮਨ ਪਰ ਹਰ ਮਾਨੰ ਗਿਰਤਰੇ ਆਏ ਤਜ ਅਭਿਮਾਨੰ ਦਲ ਬਲ ਤਜ ਕਰ ਮਿਲ ਗਲ ਰੋਏ ਦੁਖ ਕਸ ਬਿਦ ਦੀ ਆ ਸਭ ਸੁਖ ਖੋਏ ਅਬ ਘਰ ਚਲੀਏ ਰਘੁਬਰ ਮੇਰੇ ਤਜ ਹਠ ਲਾਗੇ ਸਭ ਪਗ ਤੇਰੇ ਰਾਮ ਬਾਚ ਭਰਥ ਸੋ ਕੰਠਿ ਭੂਖਨ ਛੰਦ ਭਰਥ ਕੁਮਾਰ ਨਾ ਓ ਹਠ ਕੀਜੇ ਜਾਓ ਘਰੇ ਨ ਹਮੇ ਦੁਖ ਦੀਜੇ ਰਾਜ ਕਹਿਓ ਜੋ ਹਮੇ ਹਮ ਮਾਨੀ ਤ੍ਰਿਉਦਸ ਬਰਖ ਬਸੇ ਬਨਧਾਨੀ ਤ੍ਰਿਉਦਸ ਬਰਖ ਬਿਤੇ ਫਿਰ ਐ ਹੈ ਰਾਜ ਸਿੰਘਾਸਨ ਛਤਰ ਸੁਹੈ ਹੈ ਜਾਹੋ ਘਰੇ ਸਿਖ ਮਾਨ ਹਮਾਰੀ ਰੋਵਤ ਤੋਰ ਉਤੇ ਮਹਿਤਾਰੀ ਭਰਥ ਬਾਚ ਰਾਮ ਪ੍ਰਤ ਕੰਠਿਆ ਭੂਖਨ ਛੰਦ ਜਿਉਂ ਕਹਾਂ ਪਗ ਭੇਟ ਕਹੋਂ ਤੁਹੇ ਲਾਜਨ ਲਾਗਤ ਰਾਮ ਕਹੋਂ ਮੋਹੇ ਮੈਂ ਅਤ ਦੀਨ ਮਲੀਨ ਬਿਨਾਂਗਤ ਰਾਖ ਲੈ ਲਾਜ ਬਿਖੈ ਚਿਰੁਣਾਮਤ ਚੱਛ ਬਿਹੀਨ ਸੁਪੱਛ ਜਿਮੰ ਕਰ ਤਿਉਂ ਪ੍ਰਭ ਤੀਰ ਗਿਰਿਓ ਪਗ ਭਰਥਰ ਅੰਕ ਰਹੇ ਗਹਿ ਰਾਮ ਤਿਸੈ ਤਬ ਰੋਏ ਮਿਲੇ ਲਛਨਾਦ ਭਇਆ ਸਭ ਪਾਨ ਪਿਹਾਏ ਜਗਾਏ ਸੁਬੀਰੈ ਫੇਰ ਕਹਿਓ ਹਰ ਸ੍ਰੀ ਰਘੁਬੀਰੈ ਤ੍ਰਿਉਦਸ ਬਰਖ ਗਏ ਫਿਰ ਐਂ ਜਾਓ ਹਮੇ ਕਛ ਕਾਜ ਕਿਵੈ ਹੈ ਚੀਨ ਗਏ ਚਿਤਰਾ ਚਿਤਮੋ ਸਭ ਸ੍ਰੀ ਰਘਵੀਰ ਕਹੀ ਅਸਕੈ ਜਬ ਮਾਸ ਸਮੋਧ ਸੁਪਾਵਰ ਲੀਨੀ ਔਰ ਬਸੇ ਪੁਰ ਔਧਨ ਚੀਨੀ ਸੀਸ ਚਟਾਨ ਕੋ ਜੂਟ ਧਰੇ ਬਰ ਰਾਜ ਸਮਾਜ ਦੀਓ ਪਊਆ ਪਰ ਰਾਜ ਕਰੇ ਦਿਨ ਹੋ ਤੂੰ ਜਿਆਰੇ ਰੈਨ ਭਏ ਰਘੁਰਾਜ ਸੰਭਾਰੇ ਜੱਜਰ ਭਇਓ ਚੁਰ ਝੰਜਰ ਜੋਤਨ ਰਾਖਤ ਸ੍ਰੀ ਰਘੁਰਾਜ ਬਿਖੈ ਮਨ ਬੈਰਨ ਕੈਰਨ ਬ੍ਰਿੰਦ ਨਿਕੰਦਤ ਭਾਸਨ ਕੰਠਿਅ ਭੂਖਨ ਛੰਦਤ ਝੂਲਾ ਛੰਦ ਇਤੈ ਰਾਮ ਰਾਜੰ ਕਰੇ ਦੇਵ ਕਾਜੰ ਧਰੇ ਬਾਨ ਪਾਨੰ ਭਰੇ ਵੀਰ ਮਾਨੰ ਜਹਾਂ ਸਾਲ ਭਾਰੇ ਦ੍ਰਮੰ ਤਾਲ ਨਿਆਰੇ ਛੋਏ ਸੁਰਗ ਲੋਕੰ ਹਰੇ ਜਾਤ ਸੋਕੰ ਤਹਾਂ ਰਾਮ ਪੈਠੇ ਮਹਾਂਵੀਰ ਐਠੇ ਲੀਏ ਸੰਗ ਸੀਤਾ ਮਹਾ ਸੁਬਰਗੀਤਾ ਬਿਧੰ ਬਾਸ ਬੈਣੀ ਮ੍ਰਿਗੀ ਰਾਜ ਨੈਣੀ ਕਟੰ ਛੀਨ ਦੇਸੀ ਪਰੀ ਪਦ ਮਨੀਸੀ ਝੂਲਣਾ ਛੰਦ ਚੜ੍ਹੇ ਬਾਨ ਪਾਨੀ ਧਰੇ ਸਾਨ ਮਾਨੋ ਚਛਾ ਬਾਨ ਸੋਹੇ ਦੋ ਰਾਮ ਰਾਨੀ ਫਿਰੈ ਖਿਆਲ ਸੋ ਏਕ ਹਵਾਲ ਸੇਤੀ ਛੁਟੇ ਇੰਦਰ ਸੇਤੀ ਮਨੋ ਇੰਦਰਧਾਨੀ ਮਨੋ ਨਾਗ ਬਾਂਕੇ ਲਜੀ ਆਂਬ ਫਾਂਕੇ ਰੰਗੇ ਰੰਗ ਸਵਾਬ ਸੋ ਰਾਮ ਬਾਰੇ ਮ੍ਰਿਗਾ ਦੇਖ ਮੋਹੇ ਲਖੇ ਮੀਨ ਰੋਹੇ ਜਿਨੇ ਨੈਕ ਚੀਨੇ ਤਿਨੋਂ ਪ੍ਰਾਣ ਵਾਰੇ ਸੁਨੇ ਕੂਕ ਕੇ ਕੋਕਿਲਾ ਕੋਪਕੀਨੋ ਮੁਖੰ ਦੇਖ ਕੇ ਚੰਦ ਦਾਰੇ ਰਖਾਈ ਲਖੇ ਨੈਨ ਬਾਂਕੇ ਮਨੇ ਮੀਨ ਮੋਹੈ ਲਖੇ ਜਾਤ ਕੇ ਸੂਰ ਕੀ ਜੋਤ ਛਾਈ ਮਨੋ ਫੂਲ ਫੂਲੇ ਲਗੇ ਨੈਨ ਝੂਲੇ ਲਖੇ ਲੋਗ ਭੂਲੇ ਬਨੇ ਜੋ ਰਿਐਸੇ ਲਖੇ ਨੈਨ ਥਾਰੇ ਵਿਧੇ ਰਾਮ ਪਿਆਰੇ ਰੰਗੇ ਰੰਗ ਸਾਰਾਬ ਸੋਹਾਬ ਜੈਸੇ ਰੰਗੇ ਰੰਗ ਰਾਤੇ ਮੈਂ ਮਤ ਮਾਤੇ ਮਕਬੂਲ ਗੁਲਾਬ ਕੇ ਫੂਲ ਸੋਹੈ ਨਰਾਗਸ ਨੇ ਦੇਖ ਕੈ ਨਾਕ ਐਂਠਾ ਮ੍ਰਿਗੀ ਰਾਜ ਕੇ ਦੇਖ ਤੇ ਮਾਨ ਮੋਹੈ ਸਬੋ ਰੋਜ ਸਰਾਬ ਨੇ ਸੋਰ ਲਾਇਆ ਪ੍ਰਜਾ ਆਮ ਜਹਾਨ ਕੇ ਪੇਖਵਾਰੇ ਭਵਾਂ ਤਾਨ ਕਮਾਨ ਕੀ ਭਾਂਤ ਪਿਆਰੀ ਨੇ ਕਾਮਾਨ ਹੀ ਨੈਨ ਕੇ ਮਾਨ ਮਾਰੇ ਕਬਿਤ ਊਚੇ ਦ੍ਰਮ ਸਾਲ ਜਹਾਂ ਲਾਂਬੇ ਬਟ ਤਾਲ ਤਹਾਂ ਐਸੀ ਠੌਰ ਤਪ ਕੋ ਪਧਾਰੇ ਸੁਕੌਣ ਹੈ ਜਾਂ ਕੀ ਛਬ ਦੇਖ ਦੁੱਤ ਖਾਂਡਵ ਕੀ ਫਿੱਕੀ ਲਾਗੇ ਆ ਬਤਾ ਕਿ ਨੰਦਨ ਬਿਲੋਕ ਭਜੇ ਮੌਨ ਹੈ ਤਾਰਨ ਕੀ ਕਹਾਨੈਕ ਨਭ ਨਾ ਨਿਹਾਰਿਓ ਜਾਏ ਸੂਰਜ ਕੀ ਜੋਤ ਤਹਾਂ ਚੰਦਰ ਕੀ ਨਾ ਜਾਉਣ ਹੈ ਦੇਵ ਨਾ ਨਿਹਾਰੇ ਕੋ ਉਦੈਤ ਨਾ ਬਿਹਾਰੇ ਤਹਾਂ ਪੰਛੀ ਕੀ ਨਾ ਗਮ ਜਹਾਂ ਚੀਟੀ ਕੋ ਨਾ ਗਾਉਣ ਹੈ ਅਪੂਰਵ ਛੰਦ ਲਖੀਏ ਅਲਖ ਤਕੀਏ ਸੁਪਛਤਾਇਓ ਬਿਰਾਦ ਬੰਕੜਿਓ ਵਿਵਾਦ ਲਖੀਏ ਅਵਧ ਸੰਭਿਓ ਸਾਨਦ ਸੰਮ ਲਿਹ ਬਿਆਰ ਉਰੜੇ ਲੁਝਾਰ ਚਿਕੜੀ ਚਾ ਵੰਡ ਸਮੂਹੇ ਸਾਵੰਤ ਸਜੀਏ ਸੁਭਾ ਅਛਰੂ ਉਛਾਹ ਪਖਰੇ ਪਵੰਗ ਮੋਹਲੇ ਮਤੰਗ ਚਾਵੜੀ ਚਿੰਕਾਰ ਉਝਰੇ ਲੁਝਾਰ ਸਿੰਧਰੇ ਸੰਧੂਰ ਬੱਜੇ ਤੰਦੂਰ ਸਜੀਏ ਸੁਭਾ ਅਛਰੂ ਉਛਾਹ ਬਿਝੜੇ ਉਝਾੜ ਸੰਮਲੇ ਸੁਹਮਾਰ ਹਾ ਹੱਲੇ ਹੰਕਾਰ ਅੰਕੜੇ ਅੰਗਾਰ ਸੰਮਲੇ ਲੁਝਾਰ ਛੁੱਟੇ ਕੇ ਵਿਸਿਆਰ ਹਾ ਹੱਲੇ ਹੰਬੀਰ ਸੰਘਰੇ ਸੁਬੀਰ ਅਨੂਪ ਨਰਾਜ ਛੰਦ ਗਜੰਗ ਗਜੇ ਹਯੰਗ ਹਲੇ ਹਲਾ ਹਲੀ ਹਲੋ ਹਲੰਗ ਬਬਜ ਸਿੰਧ ਰੇ ਸੁਰੰਗ ਛਟੰਤ ਬਾਣ ਕੇਵਲੰਗ ਪਪਕ ਪੱਖ ਰੇ ਤੁਰੇ ਪਪਖ ਘਾਏ ਨਿਰਮਲੰਗ ਪਲੁਥ ਲੁਥ ਬਿਥਰੀ ਅਮਥ ਜੁਥ ਉਥਲੰਗ ਅਜੁਥ ਲੁਥ ਬਿਥਰੀ ਮਿਲੰਤ ਹੱਥ ਬਖਯੰਗ ਅਘੁੰਮ ਘਾਏ ਘੁੰਮ ਏ ਬਬਕ ਬੀਰ ਦੁਧਰੰਗ ਕਿਲੰਗ ਕਰੰਤ ਖੱਪਰੀ ਪਿਪੰਤ ਸੋਣ ਪਾਣਿਅੰਗ ਹਹਕ ਭੈਰਵੰਗ ਸੁਤੰਗ ਉਠੰਤ ਜੁਦ ਜਵਾਲਿਅੰਗ ਫਿਕੰਤ ਫਿੰਕਰੀ ਫਿਰੰਗ ਰੜੰਤ ਗ੍ਰਿਦ ਬ੍ਰਿਦਣੰਗ ਡਹਕ ਡਾਮਰੀ ਉਠੰਗ ਬਕਾਰ ਵੀਰ ਬੈਤਲੰਗ ਕਹਤ ਖਗ ਖਤ੍ਰਿਅੰਗ ਖਿਮੰਤ ਧਾਰ ਉਜਲੰਗ ਕਣਕ ਜਾਨ ਸਾਵਣੰਗ ਲਸੰਤ ਬੇਗ ਬਿਜੁਲੰਗ ਪਿਪੰਤ ਸ੍ਰੋਣ ਖੱਪਰੀ ਬਖੰਤ ਮਾਸ ਚਾਵੜੰਗ ਹਕਾਰ ਵੀਰ ਸੰਭੇੜੰਗ ਲੁਝਾਰ ਧਾਰ ਦੁਧਰੰਗ ਪੁਕਾਰ ਮਾਰ ਕੈ ਪਰੇ ਸਹੰਤ ਅੰਗ ਭਾਰਿਅੰਗ ਬਿਹਾਰ ਦੇਵ ਮੰਦਲੰਗ ਕਟੰਤ ਖਗ ਧਾਰਿਅੰਗ ਪ੍ਰਚਾਰ ਵਾਰ ਪੈਜ ਕੈ ਖੁਮਾਰ ਘਾਏ ਘੂਮਹੀ ਤਪੀ ਮਨੁ ਅਧੋ ਮੁਖੰ ਸਧੂਮ ਆਗ ਧੂਮਹੀ ਤੁਟੰਤ ਅੰਗ ਭੰਗਿਅੰਗ ਬਹੰਤ ਅਸਤ ਧਾਰਿਅੰਗ ਉਠੰਤ ਛਿਛ ਇੱਛਿਅੰਗ ਪਿਪੰਤ ਮਾਸ ਹਾਰਿਅੰਗ ਅਘੋਰ ਘਾਏ ਅਘਏ ਕਟੇ ਪਰੇ ਸੁਪ੍ਰਾਸਨੰਗ ਕੁਮੰਤ ਜਾਣ ਰਾਵਲੰਗ ਲਗੇ ਸੁਸਿੱਧ ਆਸਣੰਗ ਪਰੰਤ ਅੰਗ ਭੰਗ ਹੋਏ ਬਕੰਤ ਮਾਰ ਮਾਰਿਅੰਗ ਬਦੰਤ ਜਾਣ ਬੰਦੀਅੰਗ ਸੁਕ੍ਰਿਤ ਕ੍ਰਿਤ ਅਬਾਰਿਅੰਗ ਬਜੰਤ ਤਾਲ ਤੰਬੁਰੰਗ ਬਸੇਖ ਬੀਨ ਬੇਣਿਅੰਗ ਮ੍ਰਦੰਗ ਝਾਲ ਨਾ ਫਿਰੰਗ ਸਨਾਏ ਭੇਰ ਪਹਿ ਕਿਰੰਗ ਉਠੰਤ ਨਾਦ ਨਿਰਮਲੰਗ ਤੁਟੰਤ ਤਾਲ ਤਥਿਅੰਗ ਬਦੰਤ ਕਿਤ ਬੰਦੀਅੰਗ ਕਬਿੰਦਰ ਕਾਬਿ ਕਥਿਅੰਗ ਟਲੰਤ ਢਾਲ ਮਾਲਿਅੰਗ ਖਹੰਤ ਖਗ ਖੇਤਿਅੰਗ ਚਲੰਤ ਬਾਣ ਤੀਛਣੰਗ ਅਨੰਤ ਅੰਤ ਕੰਕਯੰਗ ਸਿਮਟ ਸਾਂਗ ਸੂਕੜੰਗ ਸਟਕ ਸੂਲ ਸੇਲਿਅੰਗ ਰੁਲੰਤ ਰੁੰਡ ਮੁੰਡਿਅੰਗ ਝਲੰਕ ਝਾਲ ਅਝਲੰਗ ਬਚਿਤ੍ਰ ਚਿਤ੍ਰ ਤੰਗ ਸਰੰਗ ਬਹੰਤ ਦਾਰੁੜੰਗ ਰਣੰਗ ਢਲੰਤ ਢਾਲ ਅਢਲੰਗ ਟੁਲੰਤ ਚਾਰ ਚਾਮਰੰਗ ਦਲੰਤ ਨਦਲੋਦਲੰਗ ਪਪਾਤ ਭੂਤਲੰਗ ਦਿਤੰਗ ਉਠੰਤ ਗਦ ਸਦਯੰਗ ਨਿਨਦ ਨਿਦ ਭਰੰਗ ਭਰੰਤ ਪਤ੍ਰ ਚੌਸਠੀ ਕਿਲੰਕ ਖੇਚਰੀ ਕਰੰਗ ਫਿਰੰਤ ਹੂਰ ਪੂਰੀਅੰਗ ਬਰੰਤ ਦੁਧਰੰਗ ਨਰੰਗ ਸਨਦ ਬਦ ਗੋਦਿਅੰਗ ਸੋਭ ਅੰਗੁਲੰਗ ਤ੍ਰਣੰਗ ਡਕੰਤ ਡਾਕਣੀ ਭ੍ਰਮੰਗ ਪਖੰਤ ਆਮਿਖੰਗ ਰਣੰਗ ਕਿਲੰਕ ਦੇਵੀ ਅੰਕਰੰਗ ਡਹਕ ਡਾਮਰੂ ਸੁਰੰਗ ਕੜਕ ਕੱਤਿਅੰਗ ਉਠੰਗ ਪਰੰਤ ਧੂਰ ਪੱਖਰੰਗ ਬਬਜ ਸਿੰਧੁ ਰੇਸੁਰੰਗ ਨਿਰਘਾਤ ਸੂਰ ਸੈਥਿਅੰਗ ਭੱਜ ਕਾਤਰੋਰਣੰਗ ਨਿਲਜ ਭੱਜ ਭੂਪਰੰਗ ਸੁਸ਼ਸਤ੍ਰ ਅਸਤ੍ਰ ਸੰਧਿਧੰਗ ਜੁਝੰਤ ਜੋਧਣੋ ਜੁਧੰਗ ਅਰੁਜ ਪੰਕ ਲੱਜਣੰਗ ਕਰੰਤ ਦ੍ਰੋਹ ਕੇਵਲੰਗ ਪਰੰਤ ਅੰਗ ਭੰਗ ਵਯ ਉਠੰਤ ਮਾਸ ਕਰਦਮੰਗ ਖਿਲੰਤ ਜਾਣ ਕਦਮੰਗ ਸੁਮਜ ਕਾਨ ਗੋਪਿਕੰਗ ਡਹਕ ਡੌਰ ਡਾਕਣੰਗ ਚਲੰਤ ਝਲ ਰੋ ਸੁਰੰਗ ਨਿਨਦ ਨਾਦ ਨਾਫਿਰੰਗ ਬਜੰਤ ਭੇਰ ਭੀਖਣੰਗ ਕੁਰੰਤ ਘੋਰ ਦੁੰਦ ਬੀਕਰੰਤ ਕਾਨ ਰੇ ਸੁਰੰਗ ਕਰੰਤ ਝਾਂਜਰੋ ਝੜੰਗ ਬਜੰਤ ਬਾਸੁਰੀ ਬਰੰਗ ਨਚੰਤ ਬਾਜ ਤੀਛਣੰਗ ਚਲੰਤ ਚਾਚਰੀ ਕ੍ਰਤੰਗ ਲਿਖੰਤ ਲੀਕ ਉਰਬੀਅੰਗ ਸੁਭੰਤ ਕੁੰਡਲੰ ਕਰੰਗ ਉਠੰਤ ਧੂਰ ਪੂਰੀਅੰਗ ਖੁਰੀਨ ਨਿਰਦਲੀ ਨਭੰਗ ਪਰੰਤ ਭੂਰ ਭੌਰਣੰਗ ਸੁਭੌਰ ਭੌਰ ਜਿਉਂ ਜਲੰਗ ਭਜੰਤ ਧੀਰ ਬੀਰਣੰਗ ਚਲੰਤ ਮਾਨ ਪ੍ਰਾਣ ਲੈ ਦਲੰਤ ਪੰਥ ਦੰਤੀਅੰਗ ਭਜੰਤ ਹਾਰ ਮਾਨ ਕੈ ਬਿਲੰਤ ਦਾਂਤ ਘਾਸ ਲੈ ਰਛ ਸ਼ਬਦ ਉਚਰੰਗ ਬਿਰਾਦ ਦਾਨਮੰਗ ਜੁਝੋ ਸੁ ਹੱਥ ਰਾਮ ਨਿਰਮਲੰਗ ਇਥ ਸ੍ਰੀ ਵਿਚਿਤ੍ਰ ਨਾਟਕੇ ਰਾਮ ਅਵਤਾਰ ਕਥਾ ਬਿਰਾਦ ਦਾਨਵ ਬਧੇ ਆਥ ਬਨਮੋ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਥਨੰਗ ਦੋਹਰਾ ਇਹ ਬਿਦ ਮਾਰ ਬਿਰਾਦ ਕੋ ਬਨ ਮੇ ਤਸੇ ਨਿਸੰਗ ਸੋ ਕਬ ਸਿਆਮ ਇਹ ਬਿਦ ਕਹਿਓ ਰਗਬਰ ਜੁਧ ਪ੍ਰਸੰਗ ਸੁਖਦਾ ਛੰਦ ਰਿਖਿ ਅਗਸਤ ਧਾਮ ਗਏ ਰਾਜ ਰਾਮ ਧੁਜ ਧਰਮ ਧਾਮ ਸੀਅ ਸਹਿਤ ਬਾਮ ਲਖ ਰਾਮ ਬੀਰ ਰਿਖ ਦੀਨ ਤੀਰ ਰਿਪ ਸਰਬ ਚੀਰ ਹਰ ਸਰਬ ਪੀਰ ਰਿਖ ਬਿਦਾ ਕੀਨ ਆ ਸਿਖਾ ਦੀਨ ਦੁਤ ਰਾਮ ਚੀਨ ਮੁਨ ਮਨ ਪ੍ਰਬੀਨ ਪ੍ਰਭ ਭਰਾਤ ਸੰਗ ਸੀਅ ਸੰਗ ਸੁਰੰਗ ਤਜ ਚਿੰਤ ਅੰਗ ਧਸ ਬਨ ਨਿਸੰਗ ਧਰ ਬਾਨ ਪਾਨ ਕਟ ਕਸ ਕਿਰਪਾਨ ਪੁਜ ਬਰ ਅਜਾਨ ਚਲ ਤੀਰਥ ਨਾਨ ਗੋਦਾਵਰ ਤੀਰ ਗਏ ਸਹਿਤ ਬੀਰ ਤਜ ਰਾਮ ਚੀਰ ਕੀਅ ਸੁਚ ਸਰੀਰ ਲਖ ਰਾਮ ਰੂਪ ਅਦਭੁਤ ਅਨੂਪ ਜੈ ਹੁਤੀ ਸੂਪ ਤੈ ਗਏ ਫੂਪ ਕਹੀ ਤਾਹੇ ਧਾਤ ਸੁਰ ਸੂਪ ਬਾਤ ਦੁਐ ਅਤਿਤ ਨਾਲ ਲਹਿ ਅਨੂਪ ਗਾਤ ਸੁੰਦਰੀ ਛੰਦ ਸੂਪ ਨਖਾਏ ਭਾਂਤ ਸੁਨੀ ਜਬ ਧਾਏ ਚਲੀ ਅਵ ਲੰਬ ਤ੍ਰਿਆ ਤਬ ਕਾਮ ਸਰੂਪ ਕਲੇਵਰ ਜਾਨੈ ਰੂਪ ਅਨੂਪ ਤਿਹੂੰ ਪੁਰ ਮਾਨੈ ਧਾਏ ਕਹਿਓ ਰਘੁਰਾਏ ਭਏ ਤਿਹ ਜੈਸਨ ਰਾਜ ਕਹੇ ਨਕਉ ਕਹੇ ਹਉ ਅਟਕੀ ਤੁਮਰੀ ਛਬਕੇ ਬਰ ਰੰਗ ਰੰਗੀ ਰੰਗ ਏ ਦ੍ਰਿਗਦੂ ਪਰ ਰਾਮ ਬਾਚ ਸੁੰਦਰੀ ਛੰਦ ਜਾਹੁ ਤਹਾਂ ਜਹ ਪ੍ਰਹਤ ਹਮਾਰੇ ਵੈਰ ਜਹੈ ਲਖ ਨੈਨ ਤਿਹਾਰੇ ਸੰਗ ਸੀਆ ਅਵਲੋਕ ਕ੍ਰਸੋਦਰ ਕੈਸੇ ਕੈ ਰਾਖ ਸਕੋ ਤੁਮ ਕਉ ਘਰ ਮਾਤ ਪਿਤਾ ਕਹਿ ਮੋਹਿ ਤਜੋ ਮਨ ਸੰਗ ਫਿਰੀ ਹਮਰੇ ਬਨ ਹੀ ਬਨ ਤਾਹੇ ਤਜੋ ਕਸ ਕੈ ਸੁਨ ਸੁੰਦਰ ਜਾਹੁ ਤਹਾਂ ਜਹਾਂ ਭ੍ਰਾਤ ਕ੍ਰਸੋਦਰ ਜਾਤ ਭਈ ਸੁਨ ਬੈਨ ਤ੍ਰਿਆ ਤੈ ਬੈਠ ਹੁਤੇ ਰਣ ਧੀਰ ਜਤੀ ਜਹੇ ਸੋਨ ਬਰੇ ਅਤ ਰੋਸ ਭਰੀ ਤਬ ਨਾਕ ਕਟਾਏ ਗਈ ਗ੍ਰਹਿ ਕੋ ਸਭ ਇਥ ਸ੍ਰੀ ਵਿਚਿਤ੍ਰ ਨਾਟਕੇ ਰਾਮ ਅਵਤਾਰ ਕਥਾ सुपनखा को नाक काटबो ध्याय समापत मस्त शुभ मस्त अथ खर दुखन दैत युद कथनंग सुंदरी छंद रावण तीर रोत भई जब रोस परे दन वंश भरी सब लंकस तीर बजीर बुलाए दुखन औखर दैत पठाए साज सना सुबाह दुरंगत बाजत बाज चले गज गजत मार ही मार दसों दस कूके सावन की घट ज्यों कर टूके गजत है रणवीर महामन तजत है नहीं भूम अयोधन छाजत है चक श्रोणत से नर नाद करें किलकार भयंकर तारका छंद रण राजकुमार बिरचहेंगे सर शेर सरासन नचहेंगे के विरुद्ध अवध दिस गजहेंगे रण रंगे राम बिराजेंगे सर ओग प्रोग प्रहारेंगे रण रंग अभीत बिहारेंगे सर सूल सनाहर छुट्टेंगे दित पुत्र धरा पर लुटेंगे सर संक असंकत बाहेंगे बिन पीत पया दल दाहेंगे छित लुथ बिलुथ बिथारेंगे तर सणे समूल उपारेंगे नवनाद नफीरन बाजित भे गल गज हठीरन रंग फिरे लगबान सनाह दुसार कडे सुअतक्षक के जन रूप मढ़े बिन संक सनाहर झारत हैं रणबीरन वीर प्रचारत हैं सर शुद्ध शिला सित शोरत हैं जिय रोस हलाहल घोरत हैं रणधीर अयोधन लुज्जित हैं रस पीस भले कर जुद्धत हैं रणदेव अदेव निहारत हैं जय सद निनद पुकारत हैं रण गिंदन बृंद रणंत नभंग किलकंत सुडाकन उच्च सुरंग प्रमछाड़ पकारत भूत भुवंग रण रंग बिहारत भ्रात दुवंग रण दुखन मार बहाए दय जय सद निनद बेहद भय सुर फूलन की बरखा बरखे रण धीर अधीर दोहु परखे इत श्री विचित्र नाटके राम अवतार कथा खर दुखन दईत बदे ध्याय समापत मस्त